ಓಂ ನಮೋ ಭಗವತೆ ವಾಸುದೇವಾಯ, ಓಂ ನಮೋ ಭಗವತೆ ವಾಸುದೇವಾಯ, ಓಂ ನಮೋ ಭಗವತೆ ವಾಸುದೇವಾಯ. ಹರೇ ಕೃಷ್ಣ ಹರೇ ಕೃಷ್ಣ, ಆವಾಜ್ ಅದು ಕೃಷ್ಣ ಕೃಷ್ಣ ಹರೇ ಹರೇ, ಹರೇ ರಾಮ ಹರೇ ರಾಮ, ರಾಮ ರಾಮ ಹರೇ ಹರೇ. ತಪ್ತ ಕಾಂಚನ ಗೌರಾಂಗೀ ರಾಧೆ ವೃಂದಾವನೇಶ್ವರೀ, ವೃಷಭಾನುಸುತೆ ದೇವಿ ಪ್ರಣಮಾಮಿ ಹರಿಪ್ರಿಯೇ. ಹೇ ಕೃಷ್ಣ ಕರುಣಾ ಸಿಂಧು ದೀನಬಂಧು ಜಗತ್ಪತೆ, ಗೋಪೇಶ ಗೋಪಿಕಾ ಕಾಂತ ರಾಧಾಕಾಂತ ನಮೋಸ್ತುತೇ. ಹರೇ ಕೃಷ್ಣ. ಮರಾಠಿನ तर जेव्हा कृष्णाचा जन्म झाला तेव्हा कृष्ण वसुदेवाला म्हणाले की मला गोकुळात घेऊन जा, म्हणून ते लहान रूपात आले ना. कसे आले? आधी ते चार भुजवाले रूपामध्ये आले, शंख चक्र पदा गदा पद्म चतुर्भुज नारायण म्हणून आले. आणि सर्वप्रथम त्यांनी काय केलं, आपल्या आईवडिलांना ना सांगितलं की मी विष्णू आहे. कारण त्यांचा प्रॉब्लेम काय होता, त्यांना कंसाचं भय होतं की कंस मारेल. आत्तापर्यंत 6 मुलांना मारलं, 7वा मूल गायब झालं त्यांच्या दृष्टीने, आता 8वा मूल त्याचा काळ आहे, निश्चित त्याला मारणार. त्यांच्या मनात भय आहे कसं होणार. आणि कसं आहे ना, वात्सल्य आहे ना, वात्सल्य. वात्सल्यामध्ये कसं असतं ना, माझी आजी जवळजवळ 78 वर्षाची होती, म्हणजे आता फार पूर्वीची गोष्ट आहे, आणि माझे वडील कमीत कमी 50 वर्षाचे होते. तरी पण आमची आजी ना खूप वडिलांना ओरडायची, तसंच का करतो, तसंच का खातो, इतका उशिरा का उठतो, लवकर का उठत नाही, अरे सोमवार, असं. म्हणजे हातात त्यांचा मुलगा जो आहे तो 8 मुलांचा बाप झाला आहे, 8. त्यात त्याने ऑलरेडी 2 डॉक्टर बनवले मुलांना. आणि त्या मुलाला त्यांची आई, माझी आजी, अजूनही लहान मुलांसारखं ओरडते. का? कारण आई ती आईच असते शेवटी. मुलगा कितीही मोठा प्रधानमंत्री झाला, तुम्ही पाहिलं ना, आता ती वारली बिचारी नरेंद्र मोदीची आई, पण ती कशी, तो पाय पडला की तिला 100 रुपये द्यायची, हे ठेव. पूर्वी कसं विडी काढीला उपयोग येईल, आता कसं बिस्किट घे, टॉफी घे, चॉकलेट घे, असं काहीतरी. पण तेवढ्या मोठ्या माणसाला ती 100 रुपये द्यायची. कारण का? तिच्याकडचा तो प्रधानमंत्री नाही आहे, तिच्याकडचा तो मुलगा आहे. तो किती दाढी पांढरी झाली तरी माझा मुलगा आहे. तसं स्वतः जरी भगवंत तुमचे मूल म्हणून आलं तरी वात्सल्य असतं ना, म्हणून त्या वात्सल्यापोटी ती भीती आहे, अज्ञानापोटी भीती नाही आहे. म्हणून भगवंताला सांगायला लागलं, अगं आई, अगं बाबा, अरे बाबा, तुम्ही पूर्वी पृष्णी आणि सुतपा होते, तेव्हा मी पृष्णी गर्भ म्हणून आलो तुमचा मुलगा. दुसऱ्या वेळी तुम्ही परत तप केलं, परत प्रार्थना केली, देवतांनी केली, तेव्हा तुमच्या दुसऱ्या रूपामध्ये म्हणजे कश्यप आणि अदिती या रूपामध्ये मी तुमचा वामन म्हणून जन्म घेतला आणि बली महाराजाचा काय ते गर्व हरण केलं. आणि तोच मी, आणि तोच तेच तुम्ही, आता पुन्हा वसुदेव आणि देवकी म्हणून आले आणि मी असा आलो. काही काळजी करू नका तुम्ही, तुम्हाला कंसाचा भय करायचा काही गरज नाही, मी आलो आहे तो भय निवारण करण्याकरता. त्या तुला काय दिसते? संवेदनशीलता दिसते देवाची आपल्या भक्तांच्या प्रती, सेन्सिटिव्हिटी. त्यावेळी त्यांच्या मनात काय भावना आहे, भीतीची भावना आहे, ती त्यांनी ओळखली आणि सांगितलं घाबरू नका मी आहे ना. तरीही असं म्हटलंय की वसुदेवाची भीती नष्ट झाली पण देवकीची नाही झाली, कारण देवकी माता आहे आणि देवकी मातेचं वात्सल्य जे आहे ते देवकी पती वसुदेव यांच्यापेक्षाही जास्त आहे. म्हणून भगवंताला पाहताच वसुदेव निर्भय झाले पण देवकी नाही झाली निर्भय. म्हणून भगवंताने त्यांना पूर्ण वर्णन केलं की मी कोण आहे. तरी ती म्हणते मला भीती वाटते, तुम्ही एवढं मोठं रूप आलं घेऊन लहान बाळ होऊन या म्हणजे तुम्हाला पदरात लपवीन मी, है ना. म्हणून भगवंतांनी त्यांच्या वात्सल्यापोटी दोन भुजांचं रूप धारण केलं लहान बाळ म्हणून, शंख चक्र पद्म ऐश्वर सगळं सोडून दिलं आणि बाळ म्हणून आले. ही पहिली गोष्ट. तर भक्तांमध्ये ना नेहमी अशी संवेदनशीलता असायला पाहिजे. जसं आपण समजा खूप प्रेम असेल कोणाचं तर आपलं हळू आवाजात बोललं चालतं, हळू आवाज आपला ऐकू येतं व्यवस्थित. पण जर पटत नसेल, मनात राग असेल, तर आपण असं सुरुवातीलाच मोठ्या आवाजाने बोलायला लागतो. आपलं ठाऊक असतं की आपला आवाज ऐकला जाणार नाही म्हणून फ्रॉम बिगिनिंग मोठ्या आवाजाने बोललं जातं. आणि मग राग आला तर सांगायला लागतं का मोठ्याने बोला, मग राग आला ना भांडायला विना मोठ्याने भांडा असं म्हणायला लागतं का, अरे गप बसा जरा गप बसा. तर जेव्हा संवेदनशीलता असते तेव्हा माणसाला फार सावकाश मृदू आवाजात बोललं तर चालतं. आणि संवेदनशीलता केव्हा होऊ शकते? जेव्हा प्रेम असेल तेव्हा. प्रेमाशिवाय कोणीही एकमेकांविषयी संवेदनशील असू शकत नाही. तसं माझ्या बायकोला आज डोकं दुखतंय, रात्रभर झोपली नाही, तर मी म्हणेन ठीक आहे आता तू सकाळी पेजच लाव फक्त, मी मीठ टाकून लोणचं काढून खाईन, ही झाली संवेदनशीलता. नाहीतर मग उठल्यावर काय आज फक्त पेज, थोडी भूक लागली सकाळी येतं काय, पूर्ण जेवायची वेळ आहे, पोळी भाजी नाही काही नाही फक्त पेज. असंवेदनशीलता म्हणजे इतरांच्या समोरच्या व्यक्तीबद्दल तिच्या भावनेबद्दल काय पर्वाच नाही. आणि प्रेम असेल तर विचारणार काय का तू अशी आज असे का दिसत आहे, डोळे तारवटलेले का दिसत आहेत, नाही हो रात्रभर झोप लागली नाही, ते अनंत चतुर्दशी ते बँड वाजत होते ढंगडंग 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 त्याच्यामुळे झोप लागली नाही, आणि मग काहीतरी मच्छर चावत होते आणि काय काही बी पी वाढलं होतं जे काय. ठीक आहे आज काय करू नको तू, बघू आपण कसं करायचं. तर ही संवेदनशीलता ती प्रथम भगवंतांनी दाखवली देवकीकरता. त्याच्यानंतर ते देवा देव गोकुळात गेले, है ना, गोकुळात गेले. त्याच्यानंतर तिकडे यशोदानेही पण जन्म दिला. मोठी लांब गोष्ट आहे. जन्मोत्सव साजरा झाला, जन्मोत्सव. त्याच्यामध्ये एक संवेदनशीलता आहे बघा, दोन संवेदनशीलता आहेत. एक बलरामाच्या जन्माच्या वेळी, बलराम कुठे जन्मले? यस, बर्थ प्लेस ऑफ बलराम गोकुळात ना, का? कारण रोहिणी गर्भवती तिकडे आली होती, कारण वसुदेवाला भीती होती की आता माला टाकतो जेलमध्ये या बायकोबरोबर, ती बायको गरोदर आहे त्याचं काय करायचं, म्हणून आपल्या मित्राकडे पाठवली. का? त्या मित्राशी फार घनिष्ठ प्रेम होतं. तो फक्त मित्र नाही आहे, तो चुलत भाऊ पण आहे. म्हणजे शूरसेन आणि पर्जन्य हे भाऊ भाऊ पण दोन आयांचे पुत्र, एक वडील एक क्षत्रिय आई, एक एक क्षत्रिय बायको एक वैश्य बायको. वैश्य बायकोचा पुत्र पर्जन्य, क्षत्रियाचा पुत्र शूरसेन, शूरसेनचा पुत्र वसुदेव, पर्जन्यचा पुत्र नंद. म्हणजे फार लांबचे सावत्र भाऊ आहेत ते, पण प्रेम खूप. सावत्र या नावाकरता नावाबरोबर कधी द्वेष पण येतो, पण सावत्र हे यांच्याकडे लागू नाही, खूप प्रेम. म्हणून विश्वासाने आपल्या गरोदर बायकोला तिकडे पाठवली. किती दुःख द्या बायकीला, बाईला, की मी गरोदर आहे पण माझा जो नवरा आहे तो जेलमध्ये आहे. दुःख आहे की नाही? त्या दुःखात ती तिथे गर्भवती राहते आहे. आणि यथावकाश तिला मूल होतं. मूल पण कुठे होतं? नवरा कैद खाण्यामध्ये आणि मूल कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी. तर खूप दुःख होतं. तर त्यावेळी यशोदा आणि नंद महाराज यांनी अतिशय संवेदनशीलता दाखवून त्यांच्या मुलाचा जन्मोत्सव एकदम धूमधडाक्यात साजरा केला. काही कमी नाही केलं कुठे. आता तिला संकोच काय आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये, सनातन धर्मामध्ये पूर्वी असा खूप रिवाज होता मोठा. तो काय रिवाज होता की जर आपला नवरा आपल्याबरोबर नसेल, समजा परदेशी गेला असेल, तर ती बाई कधी पण बाहेर येऊन मेकअप वेकअप करून बाहेर कपडे घालून दागिने घालून फिरणार नाही कुठे. नवरा आल्यानंतर मग ती सजणार, त्याच्याबरोबर फिरणार. पण ती नवरा नसताना आणि खास करून नवरा जेलमध्ये आहे म्हणजे काय सुखाची गोष्ट नाही ना. हे कशी दुःखाची गोष्ट आहे की पण तो काय गुन्हेगार नाही आहे, पण तो त्याला जेलमध्ये टाकणारा मनुष्य गुन्हेगार आहे, म्हणजे तो राक्षस आहे, काय करणार. तर ते दुःखात आहे आणि त्यात तिला मूल होतं, ते पण दुसऱ्याच्या घरी मूल होतं. लघु संकोच होता. तर तिला संकोच होऊ नये म्हणून यशोदेने तिला भरभरून दागिने दिले, वस्त्र दिली. नंद महाराज आले आणि तिला म्हणाले, बघा असं आहे की तुम्हाला शोक करायची काही गरज नाही, माझं जे तिजोरी आहे ती तुमच्याकरता उघडी आहे. तुमच्या मुलाच्या जन्माच्या दिवशी तुम्हाला काही जे काय दान द्यायचं असेल साधू संतांना, भोजन, अलंकार, सत्कार काय करायचं असेल, माझी तिजोरी निसंकोचपणे वापरा, अशी मुभा दिली त्यांना. त्यांना म्हणजे त्यांच्या मनात गाठ होती ना, गाठ ती संकोचाची, ती सोडवली आणि म्हणाले, घ्या तुम्ही. आणि त्यांच्या परीने जमेल तर त्यांनी त्यांना प्रोत्साहन दिलं की करा तुम्ही. आणि आपण वाचतो पुस्तकात की बलरामांचा जन्मदिवस पण धूमधडाक्यात साजरा झाला. त्यामध्ये त्याचं काही उद्दंडता नाही आहे, कशी बाई बघा बघा नवरा तिथे जेलमध्ये आहे, इथे किती मजा मारते बघा, असं नाही. त्या भावनेने नाही, तिने यांचा आदर राखला, ह्यांनी त्यांचा आदर राखला, ह्यांनी संकोच तिचा बुजवला, गाठ सोडवली, तिला मनाने मोकळं केलं आणि आपल्या मुलाच्या जन्माचा आनंद द्यायची व्यवस्था केली. आणि अगदीच 8 दिवसानंतर कृष्ण भगवंत जन्माला आले. त्यात पण तिला संकोच आहे, वर्णन आहे जीव गोस्वामीच्या पुस्तकात की ती घरातनं बाहेर नाही आली. तर ठीक आहे, एकदा आले पण पुन्हा कशी येऊ, माझा नवरा अजूनही जेलमध्ये आहे. पुन्हा यशोदा देव म्हणजे, आणि यशोदेने ह्यावेळी आपल्या मुलाला कुशीत ठेवून जे दान केलं बसून, आपल्या बाजूला तिला बसवली आणि बलरामाला म्हटलं, तिला पण कुशीत घेऊन बस, आपण दोघं एकत्र दान देऊ. किती मनाचा मोठेपणा आहे. आणि माझ्या मते मनाचा असा मोठेपणा असला तरी पण जर प्रेम असे नसेल ना, तर ती संवेदनशील निर्माण होऊ शकत नाही. मनाचा मोठेपणा असला तरीसुद्धा संवेदनशीलता प्रेम असल्याशिवाय उत्पन्न होऊ शकत नाही. म्हणजे उच्च प्रकारचे शिष्टाचार तेव्हाच होऊ शकतात जेव्हा दोन किंवा अधिक भक्तांमध्ये प्रेम असेल, जिव्हाळ्याचं नातं असेल, तरच होऊ शकतं. त्याच्यानंतर मग जन्मोत्सव झाला, छान झाला साजरा व्यवस्थित, कृष्ण भगवंताचा जन्मोत्सव, जन्माष्टमी. आणि मग नंद महाराजांनी विचार केला की आता आपल्या घरी छान उत्सव झाला आहे, दोन मुलं आली छानपैकी, तर आपल्याला टॅक्स चुकवायचा आहे कंसाचा. तर दरवर्षी दरवेळी तिकडून अधिकारी येतात. अधिकारी म्हणजे कोण? राक्षस अधिकारी कंसाचे, टॅक्स घ्यायला. तर त्यांचं इथे आल्यावर त्याची ती म्हणतात ना, बुरी साया नाही गिरणी चाहिए, त्यांची ती वाईट सावली इथे पडू नये, आता तरी नको कमीत कमी शुभकाळामध्ये. तर आपण जाऊन तिकडे त्यांना इथे येण्यापेक्षा आणि इकडून काय दादागिरी करण्यापेक्षा आपण जाऊ त्यांना आणि टॅक्स देऊन येऊ. म्हणून आता 1-2 अधिकारी घेतले आपल्याबरोबर आणि बाकी सगळ्यांना सांगितलं की सांभाळा मी जाऊन येतो. मग ते गेलं, टॅक्स चुकवलं. तर त्यावेळी वसुदेव जेलच्या बाहेर होते का? कारण आठवं मूल जन्मल्यानंतर ती मुलगी घेऊन गेले, तिला मारायचा प्रयत्न केला, ती निसटली, देवी बनली, धमकी दिली, चेतावणी दिली, तेव्हा काय केलं त्यांनी, वसुदेव देवकीला मुक्त केलं काही काळाकरता, पुन्हा अरेस्ट केलं. कसं असतं ना की राक्षसी माणसाचा स्वभाव असतो ना, तो फार काळ जरी त्याला संकट आलं तरी तो नम्र होतो कधी कधी, पण फार काळ नाही टिकत, लगेच फळून येतो. तर तेव्हा झाला पश्चाताप, अरे मी काय केलं, अरे मा मला तू दीदी माफ कर, मला तू तुला मी एवढा अपराध केला वगैरे वगैरे. मग ते म्हणाले ठीक आहे, माफ करते तुला. तुम्ही सांगा मला एक गोष्ट सांगा, विचार करून सांगा. इथे खूप पुरुष बसले आहेत, खूप बायका आहेत, खूप बायका पण आई असतील, लहान लहान मुलं पण किंवा कुशीमध्ये आहेत. हां, असा विचार करा की तुम्ही देवके आहात, असा विचार करा काही क्षणाकरता. आणि तुमच्या सहा मुलांचा वध तुमच्या डोळ्यादेखत तुमच्या क्रूर भावाने एकाच कारागृहामध्ये त्याच्या भिंतीवर त्या दगडावर आपटून पिसून केला आहे, जन वध केला आहे. आणि तोच भाऊ आता त्या देवीच्या धमकावणीमुळे घाबरून तुमच्या पायाशी पडतो आहे, दीदी मला माफ कर. तर तुम्ही त्यावेळी काय कराल, खरं खरं सांगा, तुम्हाला काय वाटतं? कोणी राग येईल ना आपल्याला, अरे तेव्हा मी असहाय होते, आता माझ्या पायाखाली आहे, काय करावं? लात मारायचा चान्स घ्यावा, त्या तोंडावर लात मारावी, हीच हीच संधी आहे. उद्या परत तो काहीतरी करेल दांडगटपणा, तर मी काय करू शकणार नाही, आता लात मारून घ्या. पण तिने लात मारली का? तिने काय केलं? क्षमा केली आपल्या भावाला. वसुदेवाने काय केलं माहिती तुला? वसुदेवाने त्या दुःखी कंसाला सांत्वना दिली, जाऊ दे रे, काळाचा प्रभाव कोणी पाहिला आहे, तुला दुःख करायची गरज नाही, झालं गेलं विसरून जा. आता मला सांगा, एक आई जिच्या सहा मुलांचा वध झाला आहे, एक बाप तिचा सहा मुलांचा वध झाला आहे, आणि तो जो आरोपी आहे तो समोर आता दीन होऊन उभा राहिला आहे, माफी मागतो आहे, त्या दोघांना की संताप यायला पाहिजे. पण का नाही आला संताप? त्याचं कारण तुम्ही विचार कधी केला आहे की देवकी इतक्या लवकर, एक वर्ष पण झालं नसेल शेवटचं मूल मारून, इतक्या लवकर ते दुःख विसरून तिने क्षमा कशी केली तिला, काय कारण त्याचं? त्याचं कारण आहे, कारण ह्या पायाशी पडून विनवणी करण्याच्या प्रसंगाच्या काही तासपूर्वी भगवंतांनी जन्म घेतला होता आणि दर्शन दिलं होतं त्याच ठिकाणी. आणि भगवंताच्या दर्शनाने मनातील सर्व नकारात्मक भावना नष्ट होतात, प्रतिशोध बदला घ्यायची भावना पण नष्ट होते, द्वेष क्रोध मनातलं किंतु परंतु वाईट अनुभव कोणी दिले असतील, शत्रुत्व असेल आपलं, ते सगळे वाईट अनुभव एका क्षणात नाश होतात. जसं आपण खूप काय ते कोळिष्टकं किंवा खूप डाग पडलेलं घर जेव्हा आपण स्वच्छ करतो पूर्णपणे, त्यामध्ये आपल्या आठवण येत नाही, तशा प्रकारे ते हृदय जे आहे जे आपल्या अनेक दुःखद किंवा क्रोधजनक किंवा बदला प्रतिशोध याच्या भावनेनी ग्रस्त असतं, ते असं हृदय जे आहे ना, ते झाकोळलेलं हृदय असं झाकोळलेलं, ते स्वच्छ आणि प्रकाशमान होतं ज्या क्षणी आपण भगवंताला दर्शन घेतो. आणि त्याच्या भगवंताच्या दर्शनामुळे जो दिव्य आनंद प्राप्त झाला, त्या दिव्य आनंदाच्या प्रभावामुळे तत्क्षण देवकी आणि वसू त्यांना माफ करू शकले. याचा अर्थ काय? तुमच्या आमच्या मनात किती भावना असते, त्याच्याविरुद्ध क्रोध, त्याच्याविरुद्ध द्वेष, त्याच्याविरुद्ध अपमानाची भावना, त्याच्याबद्दल बदल्याची भावना, त्याच्याबद्दल याची भावना, तो असा बोलला, तो असा बोलला, मी का बोलू, त्याने असं का बोललं, किंवा कोणी काय वाईट केलं तर त्याने का असं वाईट केलं, किती प्रकारच्या आपल्या सासूंनी काय बोलली, नवरा काय बोलला, मुलगा काय बोलला, सून काय बोलली, म्हणजे किती प्रकारची नाती, किती प्रकारचे संबंध, किती प्रकारचे वाईट अनुभव. तीच मुलगी बोलली तर वाईट नाही वाटत, सून बोलली तर खूप वाईट वाटतं. मुलगी बोलली, अगं तुला बरं नाही वाटत ना आई, ती कशाला पुरणपोळी खाते, आता तू आजारी पडशील ना, तू अर्धीच खा. तर मुली बोलले का वाटत नाही, पण सून बोलली, सासूबाई तुम्हाला बरं नाही ना, तुम्ही पूर्ण पुरणपोळी कशा खाता? तर म्हणे का असं बोलली ती, असं कसं बोलू शकते? किती प्रकारचे अनुभव. आता मी म्हातारे झाले, पूर्वी नोकरी करत होते की तुम्हाला सन्मान होता, आता मी घरी पडले, आजारी पडले म्हणून असं बोलू शकते ती. तिच्या हातात पडले तर मी, प्रीती माझ्या हातात होती, म्हणजे किती प्रकारची भावना आल्या बघा. अहंकार पण आहे, क्रोध पण आहे, अपमान पण आहे, अशा अनंत प्रकारच्या भावना आपल्या मनामध्ये असतात. घरच्यांच्याबद्दल, परिवाराबद्दल, समाजाबद्दल, भक्त समुदायाबद्दल असे अनेक प्रकारचे विविध अनुभव आपल्याला येत असतात. कृष्ण भावनाच्या प्रभावामुळे ते सर्व नष्ट होऊ शकतात. आपण काय म्हणतो, मनावर घेऊ नका हो एवढं. किती मनावर घेणार तुम्ही? टेक इट लाईटली, फॉरगेट इट, मूव ऑन असं म्हणतो आपण ना. पण त्याचं मूव ऑन होतं का? नाही होत. ते मनामध्ये ते कसं असतं ना, खेळा ठोकला, अरे भिंतीला दुःख झालं, खेळा काढा, खेळा काढला की भिंतीत भोक असतं, असतं की नसतं? अरे भोक बुजवा रे, तर भोक बुजवलं तर ते निशाण तिकडे राहतं. इथे भोक होतं, ते बुजवलं गेलं, त्याचं निशाण तिकडे आहे. म्हणजे ते आपण दुःख विसरू शकत नाही. अशी पण दुःख शुद्ध कृष्ण भावनेने नष्ट होऊ शकतात, त्याचा हा प्रूफ आहे. हे खेळा हे जे काय ते सामान्य आहे, कोण काय बोललं बिललं तर. पण आपण आपण देवकीच्या दुःखाची तुलना करू शकतो का आपल्या आयुष्यामध्ये? प्रल्हादनी जे दुःख भोगलं त्याची तुलना आपण करू शकतो का? हां हां, अरे प्रल्हादचं काय दुखणं होतं का? माझं दुखणं बघा, प्रल्हादचंपेक्षाही किती पटीन दुखणं आहे माझं. प्रल्हादचं दुखणं काय होतं असं म्हणू शकतो कोणी? या जगामध्ये कोणीही कितीही कष्ट भोगले तर प्रल्हादाची तुलना करू शकत नाही, की माझं दुःख त्याच्याहून जास्त आहे. पण तो मनुष्य ज्याला सर्वोच्च दुःख झालं, तो भगवंताला काय म्हणतो? मला दुःख झालंच नाही, अरे तुझ्यामुळे तुला एवढे कष्ट झाले, मी तुझी माफी मागतो. कोण म्हणताय? भगवंत म्हणतायत, हे प्रल्हाद मला क्षमा कर की तू माझ्याकडे एवढे कष्ट भोगावे लागले तुला. तर प्रल्हाद काय म्हणतात? नाही महाराज, काय कष्ट झाले? काही नाही कष्ट झाले. बघा ना, बघा, सापाच्या त्या खड्ड्यात टाकलं गेलं सापांच्या, तर साप मला चावलेच नाही. हत्तीच्या पायाखाली दिलं तर हत्तीने मला पाय दिला नाही माझ्यावर. विष पाजलं गेलं त्याचा परिणामच झाला नाही. शस्त्र चालवली ते घुसलीत नाहीत. पाण्यात फेकलं तर तुम्ही मला खाली झेललं, मला कुठे कष्ट झाले? पण खरं कारण काय त्याचं? सतत कृष्ण भावना, सतत कृष्ण नाम, ओम नमो भगवते वासुदेवाय, सतत अखंड, कुठेही परिणाम नाही. तर आपल्यावरती दुःखांचा आणि निगेटिव्ह भावनांचा परिणाम टाळायचा असेल, त्याच्यावरती एकच उपाय आहे, कृष्ण भावना. तुमची, इतरांची नाही, तुमची कृष्ण भावना. म्हणून देवकी त्यांना क्षमा करू शकली. आता ते सांगायचं कारण काय होतं, ते आता जेलमध्ये नाही आहेत. मग वसुदेवांना भेटायला नंद महाराज अगत्याने गेले. ते गेलोच आहे मथुराला, तर त्याला भेट देऊया का? का बघा, परत संवेदनशीलता. वसुदेव आणि देवकीची आत्ता आत्ता 6 मुलं मारली गेली. नुसतं ॲबॉर्शन किंवा मिसकॅरेज झालं नाही आहे, मूल गेलं आमचं असं नाही, त्यांना मारलं गेलं, त्यांचा वध केला गेला, तर त्या दोघांना किती दुःख असेल. तर मी त्याच्यानंतर फर्स्ट टाईम इथे येतो आहे परत. तेव्हा ते आज जेलमध्ये होते ना, तर जेलमध्ये काय नो विजिटिंग आवर्स असतात का? जेलमध्ये नो विजिटिंग आवर्स आत्ता असतात, त्या कंसाच्या वेळी नव्हती. दरारा आणि भय होतं, नो विजिटिंग आवर. त्यामुळे इच्छा असून देखील नंद यशोदा त्यांना भेटायला जाऊ शकले नाहीत. आता ते जेलच्या बाहेर आहेत, तर त्यांना अगत्याने भेटायला गेले. अरे माझ्या मित्रा, माझ्या भावा, 6 मुलं नष्ट झाली असं बोलत नाही आहेत, पण त्या भावनेने गेले आहेत. आणि ती भावना वसुदेवाला कळते आहे की मला सांत्वना करण्याकरता माझा मित्र आलाय. आणि वसुदेव पण किती हुशार आहे बघा. दोघंही ना, म्हणजे इतकं प्रेम आहे दोघांचं एकमेकांशी आणि इतकं संवेदनशीलता आहे की त्याला काय वाटतंय की माझी मुलं ह्याच्याकडे आहेत. पण ते गुप्तच आहे ना, ते गुप्त गुप्त बात आहे ती, ते रहस्य आहे. ती मी आता ओपन करू शकत नाही. पण त्याला आपल्या मुलाची काळजी पण आहे आणि आपलं कर्तव्य पण पूर्ण करायचं आहे की बाबा जन्मसंस्कार, जातीसंस्कार, नाजीसंस्कार, मेधासंस्कार मी केलंच नाही, कारण मी काय करू शकणार संकटकाळी. आता कमीत कमी नामकरण तर करू आपण, पण कसं म्हणणार? ते म्हणे तुम्ही एक काम करतो, माझे पुरोहित आहेत ना, पुरोहित त्यांना पाठवतो नामकरण करायला. आणि बरं का सांगतात की ते माझे पुरोहित आहेत ना, त्यामुळे माझ्या पुरोहिताने जर तुमच्या मुलांचं नामकरण केलं तर कंसाला संशय येईल की हे माझे पुरोहित, ह्यांचे पुरोहित ह्याच्या मुलाचं नामकरण का करतायत. म्हणजे याचा अर्थ हीच ती दोन मुलं, कारण देवी बोलली होती ना, तुम्ही मारने वाला काल कहीं और जन्म ले चुका है, हो की नाही. म्हणजे ते दोघंहीच असतील. जर त्यांनी ओपन दृष्ट्या म्हणजे खुले आम अगर त्यांचं नामकरण केलं तर संशय येईल. म्हणून काय म्हणतात, गुप्तपणे करा, गाजावाजा करू नका, मोठी आमंत्रणं देऊ नका, विधी करा फक्त बस. तुमच्या मुलांना संसाराचं भय आहे, त्याचे राक्षस लोक येतील त्यांना त्रास द्यायला, म्हणून माझे पुरोहित कोण, गर्गमुनी, मी त्यांना पाठवतो, समजावून सांगतो त्यांना, आणि ते पण गुप्तपणे करतील. आणि ते परत आले, म्हणजे मनात काय विचारतोय, हे काय बरं भय असेल माझ्या मुलाला. कारण कंसाचं कसं आहे, वसुदेव देवकीना जे आठवा पुत्र होईल त्यापासून वध होईल त्याचा, तर माझ्या पुत्राचा काय संबंध त्याच्यामध्ये. पण वसुदेव माझा सुहृद आहे, माझा मित्र आहे, आणि त्याला माझ्याबद्दल खूप काळजी आहे, खूप आपुलकी आहे, म्हणून ते जो बोलतो आहे ते मी गंभीरपणे घेतलंच पाहिजे. मला जरी नाही कळलं तरीसुद्धा मला माहिती आहे की ते माझ्या कल्याणाकरता असेल, म्हणून त्यांनी तंतोतंत पालन केलं त्या शब्दाचं. चर्चा नाही केली असं कसं तसं कसं काय नाही रे काय नाही होत, त्याला ठीक आहे, त्याला वाटतं ठीक आहे, त्याचा मी आदर करतो, पण काही घाबरायची गरज नाही असं नाही. आणि खरं खरं काय होतं की ती दोन मुलं वसुदेवाचीच होती, आणि जर खुलेआम केलं असतं नामकरण तर कंसाचे गुप्तहेर जाऊन त्यांना सांगितलं असतं की बघा असा असा मोठा मोठा उत्सव होतो आहे आणि वसुदेवाचे कुलगुरू तिकडे जाऊन नामकरण करतायत, म्हणजे समजून जा तुम्ही. हे आहे ना आता संबंध प्रेमाचं, हे जपणं खूप आवश्यक आहे. आपण ना ते वैष्णव शिष्टाचार आणि ते पुस्तक आणि त्याच्या ते निरनिराळी चॅप्टर्स ह्याचं पुस्तकी पारायण करून काय उपयोग नाही, ते पण आवश्यक आहे समजण्याकरता. पण जोपर्यंत आपण ना भक्त ह्या व्यक्तीची किंमत नाही करत ना, तोपर्यंत किती तुम्ही परीक्षा द्या त्या पुस्तकावरती आणि 100% मार्क मिळवा तरी तर परिणाम शून्य आहे. कारण ज्ञान उपयोगी नसतं, ते ज्ञान जेव्हा आपण वापरतो ना त्यावेळी ते वापरल्यानंतर जो अनुभव होतो ना तो चिरंतन असतो. ज्ञान हे बाष्पापण असतं, थोड्या वेळी पडून जातं. ज्ञान हे अंमलामध्ये आणण्याकरता असतं, कुठचाही नियम भिंतीवर लावण्याकरता नसतो, पालन करण्याकरता असतो. आणि पालन केल्यावर जो अनुभव येतो त्याला म्हणतात साक्षात्कार. आता आपले तमाल कृष्ण महाराज होते शिष्य प्रभुपादांचे, ते काय म्हणाले की प्रभुपादांनी मंदिरं आणि आध्यात्मिक केंद्र इस्कॉन सेंटर्स आणि इस्कॉन टेम्पल्स का निर्माण केली. मंदिरं का निर्माण केली? एक तर भगवंताला म्हणजे आश्रय, म्हणजे भगवंताचं केंद्रस्थान असलेलं मंदिर, भगवंताचं ज्या ठिकाणी केंद्रस्थान आहे ते मंदिर किंवा आश्रम त्याला म्हणतात. परंतु त्याचा सूक्ष्म उद्देश हा होता की भक्तांनी तिथे येऊन एकमेकांचं हितगुज करावं. हितगुजचा अर्थ काय? हितगुज शत्रूंमध्ये होऊ शकत नाही, हितगुज फक्त प्रेमी भक्तांमध्ये, प्रेमी परिवारजनामध्ये, प्रेमी आप्तजनामध्ये होऊ शकतं. हितगुज म्हणजे हृदयातलं बोलणं, हितगुज म्हणजे असं वरचं फॉर्मॅलिटी नाही होऊ शकत. हितगुज म्हणजे हृदयातल्या आंतरिक भावना, ज्या आपण सर्वांकडे बोलू शकत नाही, काहीच मोजक्या जणांकडे बोलू शकतो. तुम्हालाही आत्ता ह्या क्षणी मनाला प्रश्न विचारा की माझी जर आतली गुप्त बात असेल काही, एखादी दुखरी किंवा आनंदी, दुखरी पण असू शकते आनंदी पण असू शकते ना, ती मला सांगायची आहे, तर आत्ता मनात विचार करा की अशी किती माणसं आहेत, 1, 2, 3, 4, तुम्हाला सर्वांना त्याचं उत्तर मिळेल की सगळी ही माणसं यांच्याशी मनातला नाही बोलू शकत मी. यांच्यामधली किंवा यांच्या बाहेर कुठे घरी असतील दोन चार लोक आहेत त्यांच्याशी माझं मनातलं बोलणं मी करू शकतो. कारण त्याकरता ना निष्ठा राहते, निष्ठा की मी काय जर बोललो आतलं काही तर ती समोरची व्यक्ती ते भांडं फोडणार नाही कुठे जाऊन दुसरीकडे. गुप्तता बाळगून राहील. आवश्यक आहे की नाही त्याकरता? आवश्यक आहे ना. मी तुम्हाला काय माझ्या हृदयातलं काय बोललं बघा, एकदम भावनाप्रद होऊन काहीतरी आतली गोष्ट सांगितली, एकतरी काहीतरी 40 वर्षापूर्वी केलेली एक चूक सांगितली, चूक घोड चूक सांगितली, म्हणजे मनातून त्याची भावना जी आहे नकारात्मक ती मुक्त होण्याकरता मी तुमच्याकडे ते व्यक्त केलं आणि तुम्ही लगेच अरे प्रभूजींनी असं केलं 40 वर्षापूर्वी, म्हणजे असं इतकं उत्कंठा निर्माण होईल ना. आता कोणाला सांगू, यांना सांगू की त्यांना सांगू, किती सांगू, मी सांगू कोणाला, मला आज रहस्य भेद झाला. हां, आणि जर तुम्हाला कळलं की मी आज त्याला बोललो आणि त्याने उद्या सकाळी जग जाहीर करून टाकलं ते फुल व्हॉट्सॲपवरती पण आलं, तर मी आत्महत्या करून टाकेन. म्हणजे एवढा माझा हृदयाचा भंग होईल ना, एवढा माझा हृदयाचा भंग होईल की मी तुकडे गोळा कसे करणार ते. आणि करणार काय, तो बाण सोडल्याचा बाण परत घेऊ शकतो का आपण? चला सगळी बातमी व्हॉट्सॲपमधनं परत घ्या. अरे कशी परत घेणार? तर अशा प्रकारचं गुप्ततापूर्वक हृदय मोकळं करण्याकरता प्रभुपादांनी मंदिरं बांधली. आणि ही हृदय मोकळं करण्याची योग्य व्यक्ती फक्त भक्त असू शकते. बाहेरच्या जगामध्ये तुमचं किती नातं असेल ना, अगदी नवरा बायको मुलगा असून असं असेल जवळचं तरी पण जर भक्त नसतील ना परिवार मंडळी, तर आपण त्यांच्यावर तेवढा विश्वास ठेवू शकत नाही. कारण ते आज ती बातमी गुत्त ठेवतील, उद्या वेळप्रसंगी ते भांडं फोडून टाकतील स्वार्थाकरता. आज स्वार्थाकरता जपून ठेवतील बातमी, काय बोलणार नाहीत. उद्या वेळ आली तर स्वार्थापोटी ती लगेच ती वापरणार माहिती. म्हणून भक्त मंडळी अशी असतात की ज्यांच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो. आणि भक्तांनी असं असायला पाहिजे, भक्त आपण म्हणतो आपल्याला स्वतःला, तर आपण तसं वागायला पाहिजे. तशी गुप्तता निष्ठा लोकांची आपण बाळगून ठेवायला पाहिजे. तर तसं नसेल तर मला माझं एक दुःख किंवा एक चूक मला व्यक्त करून त्याच्यात मोकळं व्हायचं आहे, सुधारायचं आहे मला, तुम्हाला संधी कशी मिळणार? इथे कोणच नाही असं ज्यांच्याशी मी सांगू शकतो बाबा मी चुकलं माझं हे अनेक वर्षापूर्वी जेव्हा नवीन भक्त बनलो होतो तेव्हा. मला ते मोकळं करायचं हृदय, माझं मन मोकळं करून खाली करून टाकायचं त्या विषयाबद्दल. मग ते भक्त तो ऐकून घेणार की हो बाबा जुनं दुःख आहे, आता नाही करत आहे, जुनं काय ते दुःख आहे, ठीक आहे, सांत्वना देईल, त्याला समजावून सांगेल आणि आठवडाभर त्याशी बोलेल तर मन हलकं होईल. मन जेव्हा हलकं होतं ना तर आपण खूप चांगला जप करू शकतो. बघा तुम्ही एखाद्या दुःखाच्या वजनाने मन जर दबलं असेल ना तर नाही जपू चांगला, पुन्हा पुन्हा मनात ते दुःखी विचार येत राहतात. असं ते म्हणा सलत राहते ती बात मनामध्ये, ती गोष्ट मनात सलत राहते, सारखी टोचत राहते. आणि कोणतरी भेटल्याशिवाय मन मोकळं केल्याशिवाय गुह्यम आख्याती पृच्छती नाही होऊ शकत. तर गुह्यम आख्याती पृच्छती याच्याकरता मंदिर बांधली गेली असं तमाल कृष्ण महाराजांनी प्रभुपादांच्या वतीने आपल्याला सांगितलं. तर गुह्यम आख्याती पृच्छती आहे ना, ते पोचायला खूप वेळ लागतो. आधी ओळख व्हायला लागते, नुसतं ओळखपासून फायदा नाही होत, कितीही महान भक्त असू दे. सेवा केल्याशिवाय भक्तांचं नातं बनू शकत नाही. भक्तांचंच का, कोणाचंच नाही होऊ शकत. मी आपली केली असेल, तुम्ही माझी केली असेल, तर आपलं नातं घनिष्ठ होतं. जसं आमच्या हॉस्पिटलमध्ये ना खूप डॉक्टर्स आहेत, हां, आणि आत्ता आत्ता एक नवीन बॅच डॉक्टरांची आली आहे, जस्ट MD करून वगैरे तरुण मंडळी आहेत, नवीन लग्न झालं आहे, कोणाकडे घर नाही मुंबईला, गावात मोठी शेतीबीती आहे, वाडा आहे, पण मुंबईमध्ये हॉस्पिटलच्या बाहेर जमी घर नाही, मग त्यांनी कर्ज काढलेलं आहे आणि जे घर घेतलेलं आहे ते अजून बनायचं आहे, भाड्यातून भाडेकरू घर मिळत नाही आहे. तर आत्ता या क्षणी आमच्या हॉस्पिटलची डॉक्टर आहेत ना ती एकमेकांच्या घरी राहत आहेत काही लोक. म्हणजे त्याचं घर अजून बनायचं आहे, तो जाऊ शकत नाही, तर ते 11 महिने पण लागणार नाही आहेत. तर तो मित्र काय म्हणतो, अरे कशाला ते 11 महिन्याचं भाडं घेतोस, आमच्याकडे 2 बेडरूमचा हॉल आहे, आम्ही दोघं आणि एक मुलं, आमच्याकडे एक बाथरूम बेडरूम वेगळी आहे, तुम्ही या मुलाला घेऊन तिकडे, तर दुसरं कुटुंब त्यांच्याकडे राहत आहे. त्यांच्याकडे एकत्र जेवण होत आहे, एका ठिकाणी काम करताय, संध्याकाळी घरी एकत्र येतात, आरत्या करतात, पूजा करतात, डॅन्स करतात, गप्पा मारतात. आता त्या ज्या माणसाच्या म्हणजे डॉक्टरांच्या घरी दुसरे डॉक्टर राहतायत, त्यांचा आता घरामध्ये प्रवेश आहे परवा, कधी दसऱ्याला वस्तुपूजा ते मीच करणार आहे, तेव्हा ते त्याच्या घरी जातील आपापल्या घरी. तर सांगा तुम्ही आता ह्या अडीअडचणीच्या वेळी प्रेमाने ज्यांनी आपला आश्रय दिला, आश्रय कशाला म्हणायचं, प्रेमाने घरी ठेवून घेतलं आपल्याला आणि राहू दिलं असं जाणवलं नाही, हे काय तू विसरू नको माझ्या घरी राहतोयस अशी भावना त्याला दिली नाही आहे. बघ मी तुला आश्रय दिला आहे, असा आवाज नको करूस, तुला मी मदतीला मदत केली आहे, म्हणजे असं अरेरावी नाही, प्रेमाने ठेवलं आहे. तर त्या दोघांमध्ये कधी आयुष्यामध्ये जरी भांडणं झालं ना तरी लगेच ते भांडण मिटेल, कारण का जुनं जी प्रेमाचा गोंद आहे, गोंद तो इतका प्रभावी आहे की छोट्या मोठ्या त्या अशा याच्या गोष्टीने त्याचं मन वाईट नाही होणार, कधी विसरणार नाही ते. जसं आमच्या बायकोला पूर्वी खूप मोठा आजार झाला होता 99 साली, त्यावेळी द्वारकाधीश प्रभू आणि विशाखा माताजी हे आमच्याकडे येऊन राहिले होते, 15-15 दिवस राहायचे आणि माझ्या मुलीला तयार करायचं, आंघोळ घालायची, कपडे करून घालायचे, डबा देऊन शाळेत पाठवायचं, तिची अभ्यास घ्यायचा, हिच्याकरता भागवत वाचायचं, हिच्याकरता जेवण करून द्यायचं, तिला काय डाएट त्याचा तो द्यायचा करून, कधी पेज कधी सूप कधी काय हवं नको ते बघायचं, कधी पायाचे पुन द्यायचे, कधी नुसतंच उशाशी बसायचं, हे सर्व काम त्यांनी केलं. किमोथेरपी चालू असताना दर महिन्याला 15 दिवस, मग ती मोकळी झाली की 15 दिवस आपापली, परत किमोथेरपी झाली की 15 दिवस परत बिछाण्यामध्ये, असं वर्षभर 1999 साली त्यांनी केलं आहे. हे गृहित धरा आमचे खूप वाद होत आहेत, तुमचं पटत नाही आहे, पण आम्ही ते उपकार विसरू शकू का? कितीही जरी तुमचे वाद झाले आम्हाला एकमेकांचा आता नाही पटत आहे बाबा, नाहीच पटत आहे, ठीक आहे पूर्वीचं ठेव बाजूला, पूर्वीचं आम्ही ठेव कपाटात, आता ते चांगलं नातं जे आहे ते आता नाही जमत. अरे कितीही काय झालं मनामध्ये, कधी वादळं उठली तरीसुद्धा ते जे संबंध होते प्रेमाचे, ते मनापासून आपुलकीने स्वतःच्या सुखाचा त्याग करून जे केलं गेलं ते सभ्य मनुष्य कसा विसरू शकेल, सभ्य मनुष्य कसा विसरू शकेल, विसरू नाही शकत. तर अशा प्रकारची सेवा भक्त लोकांनी एकमेकांची केली पाहिजे, तरच भक्त लोकांमध्ये अतूट बंधन निर्माण होतं आयुष्यभराकरता पुरणारं, नाहीतर फक्त गोष्टी करायच्या, डायलॉग मारायचे आणि श्लोक सांगायचे मोठे मोठे आणि काय त्याचा उपयोग. जोपर्यंत व्यावहारिक दृष्टीने प्रॅक्टिकल लेवलमध्ये जर एकमेकांची मदत नाही केली, खास करून गरज असताना संकट असताना नाही केली, तर कशाला वैष्णव समुदाय उपयोगाचा काय उपयोग त्याचा? वैष्णव समुदायाचा उपयोग म्हणजे संकटकाळी एकमेकांकडे धावणारे जीव, स्वार्थाचा त्याग करून धावणारे जीव म्हणजे वैष्णव समुदाय. नुसताच जप 16 माळा छान एकदम अटेंटिव्ह सकाळी 4:30 वाजता उठून रोज करणार, कठोर नियम पालन करून शास्त्र वाचणार अतिशय उत्तम आहे, पण ते केल्यानंतर जर वैष्णवांच्या विषयी सेवेची भावना निर्माण होत नसेल तर तो जप पण म्हणजे काय म्हणतात त्याला, त्या त्रुटी आहे, त्रुटी इनकम्प्लीट आहे तो जप, अपूर्ण आहे, कारण त्या कठोर तपस्यापूर्वक जपाचा परिणाम काय झाला पाहिजे, सेवा करण्याची प्रवृत्ती उत्स्फूर्तपणे निर्माण झाली पाहिजे, तरच आपण तो जप केलेला सफल झाला असं म्हणता येईल. नाहीतर मी निर्जला उपवास करतो, पाणी पण नाही पीत, पण समोरचा मनुष्य मरतो तरी मी त्याकडे बघत नाही, माझं व्रत आहे आज, मी नाही करू शकत, माझं आज 64 माळांचं व्रत आहे, अजून 8 माळा बाकी आहेत आणि तो भक्त मरतोय, नाही माझा मी 64 माळा पूर्ण करणार मग त्याच्याकडे बघणार, याला भक्ती नाही म्हणत, ही भक्ती होऊ शकत नाही, कारण 64 माळा हे माझं व्रत आहे पण त्याचं आयुष्य माझ्या व्रताहून जास्त महत्त्वाचं आहे. भगवंत बघतायत की त्यांच्याकरता व्रत करतोय, पण ह्या भक्ताकरता व्रत तोडलं माझं आणि त्याच्याकरता मदत केली तर भगवंत तुम्हाला म्हणणार हा माझा भक्त आहे. कारण भक्त म्हणजे करुणा, भक्त म्हणजे दया, भक्त म्हणजे सेवा. ती सेवा केल्याशिवाय आपण कोणीही चांगले भक्त बनू शकत नाही. कितीही वर्ष 40-50-60 वर्ष भागवत मुखोद्गत, भगवद्गीता कंठस्थ, सगळे शास्त्र मुखाशी एकदम तयार, सगळं पाठ पांडित्य सर्व असेल, पण सेवाभाव नसेल तर त्या पांडित्याला काही अर्थ नाही. भगवंतांनी कुठे म्हटलं आहे, पांडित्या माम, हां काय, भक्त्या माम अभिजानाती, पांडित्या माम अभिजानाती, प्रतस्थाम माम अभिजानाती असं म्हटलंय का. ते खूप प्रतस्थ आहेत, ते मला खूप आवडतात, त्यांना मी ओळखतो, मी ते मला ओळखतात तत्वत असं म्हटलंय भगवंतांनी. ते म्हटले भक्त्या माम अभिजानाती, आणि त्या भक्तीचं अंग आहे सेवा. आणि आपले प्रभुपाद किती किती म्हणजे किती चतुर भक्त होते ते. त्यांनी भक्तीची व्याख्या काय केली, डेवोशनल सर्व्हिस, भक्तीपूर्ण सेवा. नुसतं भक्ती नाही, नुसतं भक्ती आपल्याकडचा होऊ शकते. मी 16 मळा जप केला, मी 24 मळा केला, मी हे व्रत केलं, मी आज भागवत वाचलं, मी 3 तास वाचतो किंवा मी काय करतो, पण सेवा ही 100% दुसऱ्याकरता असते, स्वतःकरता नसते. आणि त्यात कधीही स्वार्थ ठेवू नये की माझं नाव होईल. हां, द्वारकाशोभनी आणि विशाखामांजींची सेवा केली याच्याकरता नाही केली की 30 सप्टेंबरला ते प्रमाणित याच्याबद्दल बोलतील एक दिवशी, अशी अपेक्षा नव्हती. त्यांना माहीत पण नसेल मी काय बोलतो इथे, आणि त्याची पर्वा पण नाही. असं म्हणतात की एका हाताने केलेली सेवा दुसऱ्या हाताला पण कळली नाही पाहिजे, एवढी निरपेक्ष असली पाहिजे ती. आणि कसं आहे ना की आत या, आत बसा. परमार्थ आहे ना, परमार्थ हा सर्वोच्च स्वार्थ आहे, लक्षात ठेवा. परमार्थ म्हणजे काय, स्वार्थ नाही, दुसऱ्यांकरता आपण करतो पण त्याला सर्वोच्च स्वार्थाचं फळ मिळतं. परमार्थ केल्याने सगळ्यात पहिला लाभ स्वतःला होतो, आपल्याला, करणाऱ्या व्यक्तीला होतो. भगवंत परमार्थ करणाऱ्याला प्रथम लाभ देतात, नंतर त्यांनी त्याची सेवा केली त्याला लाभ देतात. कारण परमार्थ करणारा मस्ती असतो ना, तो निस्वार्थ असतो ना, तो स्वतःचा न बघता इतरांची सेवा करत असतो, म्हणून ते भगवंताला जास्त भावतं. आपण जर स्वार्थी असू तर परमोच्च स्वार्थ साधना करण्याकरता परमार्थी बना, इतर भक्तांची सेवा करा. आपले गुरु महाराज परमपूज्य राधानाथ स्वामी असं सांगतात की कलियुगामध्ये एक युगधर्म नाही आहे, 2 युगधर्म आहेत. हे सत्य चैतन्य चरितामृतमध्ये सांगितलेलं आहे. देयर आर 2 युगधर्मस, एक युगधर्म हरिनाम संकीर्तन, दुसरा युगधर्म वैष्णव सेवा, सर्विंग द डिवोटीज. आणि हरिनाम संकीर्तनामध्ये रुची निर्माण व्हायची असेल तर काय करणं आवश्यक आहे, वैष्णव सेवा. शुश्रुषो श्रद्धधानस्य वासुदेव कथा रुची, स्यान महत्सेवया विप्रा पुण्यतीर्थ निषेवणात. 1000 वेळा मंत्र म्हटला ना तरी हा पुरा आहे. का, कारण संतांची, महात्मा जनांची, वैष्णवांची सेवा केल्याशिवाय पहिल्या युगधर्मामध्ये रुची निर्माण होणं अशक्य आहे. हरिनाम जप आणि हरिनाम संकीर्तन या विषयामध्ये जर रुची हवी असेल, स्वार्थापोटी, स्वकल्याणापोटी हवी असेल, तर त्याकरता प्रथम दुसऱ्यांची सेवा करा. मनोभावे निस्वार्थपणे सेवा करा, भेदभाव न करता करा की हा सिनियर आहे याची करतो, हा ज्युनियर आहे यांनी माझी करायला पाहिजे, हा काळा आहे, हा गोरा आहे, हा शिकलेला आहे, हा जुना आहे, हा नवीन आहे, असा भेदभाव न करता जो मनुष्य देवाचं नाव घेतो त्याची सेवा करणं म्हणजे स्वतःला हरिनामाविषयी रुची निर्माण करण्याकरता मदत करणं. आपला कल कसा असतो की मी सिनियर आहे, हा ज्युनियर आहे, मी फक्त वरिष्ठ जे आहेत, नावाजलेले भक्त आहेत त्यांची मी सेवा करणार, नको असताना पण करणार. हां, महाराजांना सेवा नको आहे तुमची, त्याकडे 2-4 सर्वंट आहेत, आम्हाला एकतरी धोती द्या, आम्ही धुतो, आम्हाला एकतरी धोती द्या. का, कारण धोती महाराजांची आहे, म्हणून आपल्याला ते असतं की मला ही सेवा मिळाली. आणि एक मनुष्य, साधा भक्त, नवीन भक्त कॅन्सरनी मरतो आहे वृंदावनच्या हॉस्पिसमध्ये, आणि तो असा आक्रोश करतो आहे, कोणतरी यार आहे मला मदत करायला, कोणतरी माझ्या बाजूला बसा, कोणतरी हरिनाम घ्या, कोणतरी काहीतरी ऐकवा, तर आपण काय म्हणतो, अरे आज त्या वृंदावन मंदिरातून एक फुकट यात्रा चाललेली आहे बसमधून नंदगावला, तिकडे जेवण पण फुकट आहे, काय चार्ज नाही आहे, कार्तिक महिना आहे, तिथे मला जायचं आहे. आणि इथे भक्त आक्रोश करतो आहे, कारण का, तो भक्त प्रसिद्ध नाही, तो भक्त मोठा नाही, नावाजलेला नाही, सिनियर नाही, पण तो म्हणून प्राण सोडतोय आणि आपल्याला नंदगावची कथा ऐकायची आहे. आध्यात्मिक कार्य आहे, काय पाप कार्य नाही आहे, मांसाहार करत नाही तो मनुष्य. नंदगावलाच चाललाय, वृंदावन धाममध्ये आहे, पण ते हीन कार्य आहे. का? एका ठिकाणी तुम्हाला भगवंत बोलवत आहेत, माझा भक्त मरतोय त्याची सेवा कर, त्याच्या बाजूला 2 मिनिट बस, प्राण सोडेल तेव्हा कीर्तन कर त्याच्याकरता. ते प्राण सोडताना आपला स्वार्थी आनंद नंदगावच्या यात्रेचा सोडून जेव्हा आपण ते कीर्तन करू ना, त्या 10 मिनिटाच्या कीर्तनापोटी तुम्हाला भगवंत रुची देईल नावाची. आणि 4 तास तुम्ही तिकडे जाऊन प्रवास करून दर्शन करून याल, कथा ऐकून याल, तुम्हाला रुची उत्पन्न होणार नाही. ध्यानात घ्या भगवंत कसे बघतात. कृष्ण कॉन्शियसनेसची एक व्याख्या आहे, ऐकू ऐकायचं मला. कृष्ण भाव, कृष्ण भगवंत आपल्याबद्दल कसा विचार करतात, दॅट इज कृष्ण कॉन्शियसनेस. म्हणजे ह्या प्रसंगी कृष्ण कसा विचार करतात, म्हणजे एक ठिकाणी नंदगावची यात्रा फ्रीमध्ये अवेलेबल आहे, एक ठिकाणी एक भक्त मरतोय, तर त्या ठिकाणी व्हॉट इज कृष्ण कॉन्शियसनेस, की कृष्णांना काय वाटतंय त्यावेळी, आपण असं काय करावं असं वाटतंय. तुम्ही कधीही हा प्रश्न विचारा. एक भक्त मरतोय आणि आपल्याला एक यात्रा उपलब्ध आहे फ्रीमध्ये, आजचा दिवस आहे ती कार्तिकमध्ये, तर त्यावेळी भगवंताला काय आवडेल, किंवा तुमच्या गुरूंना काय आवडेल? उत्तर निश्चित आहे, यात्रा छोडो उसके पास बैठो. जसं आणखी तुम्हाला उदाहरण देतो, प्रॅक्टिकल एकदम, हां पुस्तकातलं नाही. आपल्या महाराजांची व्यासपूजा असायची पूर्वी, आता बंद केले महाराजांनी. तर हॉस्पिटलमध्ये आम्ही काम करतो स्पिरिच्युअल केअरमध्ये आणि सगळेच लोक भक्त आहेत आमच्या डिपार्टमेंटला, सगळेच लोक शिष्य आहेत महाराजांचे किंवा ॲस्पायरिंग शिष्य आहेत त्यांचे. त्यांची व्यासपूजा आहे, ती कुठे आहे? चर्चगेटला. आमचं हॉस्पिटल कुठे आहे? मिरा रोडला, 50-60 किलोमीटर दूर आहे. हां, तर आमचा काय नियम आहे, आम्ही एकच प्रश्न विचारतो की गुरु महाराजांना काय आवडेल. जर हॉस्पिटलमध्ये 4 लोक मरणोन्मुख आहेत, 4 लोक किंवा एक आहे समजा, एक मनुष्य, एक डिवोटी तर गरज नाही, एक पेशंट मरणोन्मुख आहे, आणि आपल्या हॉस्पिटलचा नियम आहे की मरताना आपण त्याला एंड ऑफ लाईफ केअर म्हणजे शेवटची सेवा द्यायची, त्याला भगवंताचं स्मरण करायचं संधी त्याला द्यायची, त्याच्या बाजूला उभं राहायचं, त्याला गंगाजल, यमुनाजल, चरणामृत, ब्रज रज, महाप्रसाद आणि जे काय होईल द्यायचं, गीता वाचायची, कीर्तन करायचं, त्याला हात धरून सांगायचं, महाराज म्हणजे मामा, काका, काकी, नानी, ताई, देवाचं नाव घ्या, हा अंतिम क्षण आहे. आणि त्याला जमेल त्या पद्धतीने देवाची आठवण करून विदा करायचं. हे आमच्या हॉस्पिटलचा एक प्रोग्राम आहे पूर्ण, त्याचं नाव आहे एंड ऑफ लाईफ केअर. तर आम्ही काय करतो, सकाळी 7 आपल्याला निघायला लागतं, व्यासपूजा 9 सुरू होणार आहे, 7 निघणं आवश्यक आहे, तर 7 आम्ही हॉस्पिटलचा राऊंड घेतो पेशंटचा आणि बघतो की आजच्या दिवशी 270 पेशंटमध्ये कोण पेशंट मरणोन्मुख आहे. तर उत्तर मिळतं की 4 आहेत ह्या वॉर्डमध्ये, त्या वॉर्डमध्ये, त्या वॉर्ड, जनरली ICU असतात. तर आम्ही लगेच 2 थांबवतो आणि बाकीच्यांना पाठवून देतो आणि ते 2 तिथेच थांबतात हॉस्पिटलमध्ये. कदाचित त्या दिवशी त्यांना जसं वाटलं त्याप्रमाणे त्यांचा मृत्यू होणार नाही कदाचित, हो शक्यता आहे की नाही. मी दिवसभर हरिनाम केलं, कीर्तन केलं, चरणामृत दिलं, प्रार्थना केली, सर्व काय केलं, पण ते जगला मनुष्य सेकंड डेमध्ये गेला. तरी पण तुम्ही गुरूंच्या सेवेमध्ये मागे राहिलात तर व्यासपूजेची जी कृपा आहे ती तुम्हाला जास्त मिळणार. आणि जे गेलेले आहेत तिकडे ते काय करणार, तिकडचा महाप्रसाद आपल्या 2 colleague बाजूला काढून ठेवणार. जर चरणामृत महाराजांचं केलं असेल तर ते पण ठेवणार एखादा थेंब. आणखीन महाप्रसाद त्यांना वाहिलेला काय मिळेल ते त्यांच्याकडे ठेवणार, कारण 2 आमची मागे राहिले आहेत निस्वार्थपणे. आमचा असाच आमचा अंडरस्टँडिंग आहे की तिकडनं ते डबा आणणार त्यांच्याकरता, किंवा असं करणार की हाफ टाईम ते करणार आणि परत येणार आणि हाफ टाईम ही जाणार आणि उरलेली सेवा करणार की बा 2 जिवंत आहेत तुम्ही या परत, मग ते येणार नाही अर्धा करून परत येणार, म्हणजे दोघांनाही बेस्ट मिळणार. परंतु गुरूंना जास्त आनंद कधी होणार हे त्यांना माहिती आहे बरोबर. त्यांना असं नाही आवडणार की सगळे माझे शिष्य जे आहेत ना ते माझ्या व्यासपूजेला आले, माझा गौरव ऐकत होते, गौरव करत होते, सगळं त्यांनी अटेंड केलं, मला फुलं वाहिली, परंतु त्यांची देखरेख न मिळाल्यामुळे त्यांच्या देखरेखीशिवाय 4 लोकांनी इकडे प्राण सोडले. आणि त्यांना जे मिळायला हवं होतं भक्तिविधानमध्ये, ज्याच्याकरता हॉस्पिटल बांधलं गेलं आहे, ते त्यांना माझ्या व्यासपूजेमुळे मिळू शकलं नाही, तर त्यांना दुःख होईल का सुख होईल? याला म्हणतात संवेदनशीलता, आणि याला म्हणतात परमार्थामध्ये सर्वोच्च स्वार्थ सिद्ध कसा होतो याचं एक उदाहरण आहे. हे खूप विचार करणारी गोष्ट आहे. वाटतं आपलं अरे मुझे मौका नहीं मिल रहा है, मुझे मिल रहा है, वो जा रहा है ताकि उधर डांस करेगा, जाकर गुरु महाराज को देखेगा, व्यास पूजा ऑफरिंग देगा. हाँ, खरा बुद्धिमान भक्त तोच, त्याला कळलं पाहिजे खरी कृपा कशामध्ये आहे, आणि खरी कृपा प्राप्त करण्याकरता खूप त्याग करावा लागतो स्वार्थाचा. पुढे पुढे करण्याचा जो आनंद असतो ना, तो त्याग करायला लागतो. आणि यकश्चित सेवा करणारे लोक गुरुजींना खूप आवडतात. यकश्चित म्हणजे काय? त्याची कुठेही वाहवा होत नाही, कुठेही नाव नाही होत, कुठेही गौगवा नाही होत, कुठेही गौरव नाही होत, त्याला म्हणतात यकश्चित सेवा. म्हणजे कोण केली, कोणाला केली, काय कोणाला माहिती असायची गरज नाही, तो आपला निवांत करत असतो. त्याच्याकडे भगवंताचं लक्ष सर्वात जास्त असतं, सर्वात जास्त असतं. आणि याला म्हणतात कृष्णा कॉन्शियसनेस. चांगलं आहे 16 माळा करणं, 64 माळा करणं, व्रत करणं, सर्व खूप छान आहे. ते केल्यामुळे कदाचित पुढे मागे सेवा निर्माण होईल, पण तो झालाच नाही तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे की मी इतके वर्ष जप केला, अजूनही मला मनात कळणार नाही आहे की माझी गुरु बहीण, माझा गुरु भाई काय कष्टामध्ये जाऊन मला सेवा करायची, का कळून निर्माण होत नाही तुम्हाला? माझ्या जपात काहीतरी खोट आहे, मन लावून मी जप केलेलं नाही आहे, म्हणून मला अजूनही वाटत नाही की धावत जावं आणि सेवा करावी. अरे महाप्रसाद मिळत होता, रांगेत माझा नंबर आला होता, आणि हा एवढा मोठा महाप्रसाद मिळतो आहे, तेव्हा मला कॉल आला, अरे तो भक्त मरणासन्न परिस्थितीमध्ये जीव सोडतो आहे, तर मी तो महाप्रसाद सोडला आणि धावत जाऊन त्याला कानात हरिकृष्ण महामंत्र ऐकवला आणि त्यांनी प्राण सोडले माझे हात पकडून हातामध्ये. तर कुठचा महाप्रसाद मोठा आहे? तो महाप्रसाद मोठा आहे. हा काय परत मिळेल, पुढच्या वर्षी मिळेल, उद्या परत मिळेल, उद्या पण महाप्रसाद बनणार की नाही मंदिरामध्ये? राजभोग, बालभोग, उत्थानभोग असतो की नाही? महाप्रसाद मिळताही राहेगा, क्या प्रॉब्लेम आहे? पण ही कृपा जी आहे ना, ही खूप अमूल्य आहे. म्हणून आपण शास्त्रामध्ये बघायचं नेहमी एकदम डोकावून बारीक नजरेने बघावं की वसुदेवाने कशी काय सेवा केली संवेदनशीलता होऊन, नंद महाराजांनी कसं काय प्रोत्साहन दिलं द्रोणीला, कसं काय माफ केलं देवकीने कंसाला, काय शक्ती तिच्याकडे आली, कशी आली शक्ती, ही खरी कृष्ण कॉन्शियसनेस. आपल्याला ना ती कृष्ण भावना स्वीकारायची आहे. वी हॅव टू ॲक्सेप्ट दॅट कृष्ण कॉन्शियसनेस. नाही की असं नाही की माझा तिलक किती छान असतो बघा, असा एकदम सरळ असतो, कधीही वाकडा होत नाही, एकदम ठोस, एकदम छान, कपडे कसे बघा एकदम मॅचिंग नेहमी. चांगलं आहे, कारण त्याच्यामुळे लोकांना प्रेरणा होईल ना निर्माण की बा असा तिलक लावणे, एकदम वाकडा तिकडं लावला की लोकांना काय गबाळे भक्त असं लोकांना वाटू शकतं. ते पण चांगलं आहे आणि उपयोगी आहे, पण ते सगळं नाही आहे, ते सुरुवात आहे फक्त. दॅट इज अ बिगिनिंग. रूपात म्हणतात फर्स्ट ड्रेस देन ॲड्रेस, म्हणजे पहिल्या चांगलं वस्त्र घाला वैष्णवाचे, मग प्रवचन द्या असं ते म्हणतात. परंतु चांगलं वस्त्र घालणं एकच उद्देश नाही आहे प्रवचनाचा. प्रवचन हृदय से करो, दिल से करो, की हृदय लोकांचं पिरघळेल, आणि विरघळलं तरच ते प्रवचनाचा उपयोग आहे. कपडे घालून काय उपयोग चांगले, हृदयाला स्पर्श झाला नाही तर त्या प्रवचनाचा उपयोग काय? एक संत आहेत बरसानाचे, त्यांनी काय व्याख्या केली सत्संगाची, एकदम लक्ष देऊन ऐका. सत्संग म्हणजे काय? कुठचीही सभा कुठे घंटी वाजते ती बंद करा. हरे कृष्ण मदत करा, कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम हरे राम, राम राम हरे हरे. केवळ ज्या ठिकाणी भगवंताविषयी चर्चा झाली त्याची एक व्याख्या आहे सत्संगाची. काही पिक्चरची गोष्ट करत नाही ना सत्संग. खरा सत्संग म्हणजे काय? ज्या ठिकाणी बसल्यावर जे काय ऐकू पडेल त्यामुळे हृदय परिवर्तन होईल तो सत्संग. ज्या ठिकाणी बसल्यावरती विषयावरची वासना कमी होईल आणि कृष्णावरची आसक्ती वाढेल आज इतकी आहे 80% ती कथा ऐकल्यानंतर 70% झाली आणि कृष्णावरती आकर्षण 50% होतं तर 60% झालं, म्हणजे इथे वाढलं तिकडे कमी झालं. तो सत्संग ज्या ठिकाणी बसल्यावरती कथा ऐकल्यावरती वैष्णवांची सेवा करायची इच्छा निर्माण होईल तो सत्संग. नुसता वा वा वा, अरे तो वो शेर शायरी के महफिल में भी वाह वाह करते हैं, क्या फर्क पड़ता है? वाह 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 क्या बात है, वाह क्या बात है, वाह वाह क्या बात है. पण ते शेरातलं जे वागणूक आहे, जे शब्द आहे, तर एकही आचरणात कधी आणणार नाही, ते फक्त वाह म्हणणार निघून जाणार. अशा मैफिलीचा उपयोग नसतो, नो यूज. आपलं काय संस्था कशा करताय? हृदय परिवर्तना करताय. आपली संस्था ही हृदय परिवर्तना करता आहे आणि कशा करता नाही आहे. आणि परिवर्तन कसलं करायचं आहे? स्वार्थाचं परिवर्तन परमार्थामध्ये करायचं आहे. ते आपलं कृष्णा कॉन्शियसनेस संस्था आहे. जोपर्यंत ते होत नाही ना, तोपर्यंत सगळी वाशफळ बडबड आहे. हां, नळी फुंकिली सोनारे, इकडून तिकडून गेले वारे, इधर से सुना उधर से निकल गया, क्या फायदा उसका. तर अशा आपल्या शास्त्रामध्ये सगळ्या कथा आहेत ना भागवतातल्या, त्या अशा वैष्णवांच्या वैष्णव सेवा भावनांनी भरलेल्या आहेत. युधिष्ठिर, पांडव, द्रौपदी, कुंती, बघा त्या द्रौपदीला बघा तुम्ही. हां, आपण ना कधीही तुलना करू शकणार नाही त्यांच्या जीवनाशी आपल्या जीवनाची. तिची पण 5 मुलं मारली गेली, हो की नाही? एवढी कर्तृत्वमान, शूर, वीर, सद्गुण संपन्न पांडवांची मुलं अशी क्रूरपणे मारली गेली. सगळं झाल्यानंतर एकदम अचानक त्यांना मारून टाकलं झालं. आणि तो गुन्हेगार कोण होता? अश्वत्थामा. त्याने आणखी एक मोठा गुन्हा केला. पांडवांच्या पुढच्या वंशावरती एकच वंश उरला होता परीक्षित, त्याच्यावरती ब्रह्मास्त्र सोडून दिलं. मला आग्नेयास्त्र, वायवास्त्र ठीक आहे, पूर्ण ब्रह्मांड नष्ट होईल झालं पाहिजे असं शस्त्र तर सोडून देतं. एवढंच बाळ, तेवढाचा गर्भ आतमधला, त्याला मारण्याकरता काय लागतं? पण एवढा दुष्ट, एवढा क्रूरता, एवढा भाव, विरोधक भाव होता त्याचा की त्यांनी ब्रह्मास्त्र सोडलं त्याच्यावरती. म्हणजे 5 मुलांना मारल्याचं पाप, ते पण पाप. त्याला ना अर्जुनाने कृष्णाने पकडलं आणि पकडून बंदी म्हणून आणलं. हे घे द्रौपदी, तुझा गुन्हेगार आणलाय, चल तू न्याय करायचा. द्रौपदी काय बोलली असते? याला तुडवा पायानी सगळ्यांनी, सगळ्या 5ही तुम्ही 5 मुलांच्या 5 वडिलांनी याला तुडवा, आधी लाथाबुक्क्यांनी मारा. माझ्या 5 मुलांचा, यशस्वी मुलांचा यांनी वध केला आहे, माझ्या मातृत्वाचा वध केला आहे. हां, ते काय बोलले? नका मारू याला. कारण 5 पुत्रांना, म्हणजे त्यांचा वध झाल्यानंतर जे मला दुःख होत आहे, ते मला असं वाटत नाही की माझ्या गुरुमातेला व्हावं, कारण माझ्या गुरुमातेचा पुत्र आहे. त्याचे वडील तर वारले, त्याची वाईस फक्त उरलेली आहे, आणि सगळे वारले, हाच तिकडं जिवंत आहे. हे कृतवर्मा, हे कृपाचार्य आणि यशोत्थामा, हे 3 लोक तिकडची उरली, बाकी सगळे मेले. तिकडची 7 लोक उरली, 5 पांडव, कृष्ण आणि सात्यकी. तिकडे एकच पुत्र उरले आणि सगळे पुत्र वारले. गांधारी ऑलरेडी शोक करतेच आहे 100 पुत्रांचा, आणि तर गुरुपुत्र आहे, तर एक गुरुपुत्र, त्याला एकच पुत्र आहे. तर मला काय दुःख होत आहे? त्याचं दुःखाचं मला असं वाटत नाही की माझ्या गुरुमातेला दुःख व्हावं, त्याला माफ करा तुम्ही. कशी होऊ शकते अशी भावना निर्माण? कृष्ण भावनेशिवाय ही भावना निर्माण होऊ शकणार नाही कधीच. कुठचीही आई आपल्या पुत्रांच्या हत्याराला माफ नाही करू शकत, पण देवकीने केलं आणि द्रौपदीने पण केलं. केवळ कृष्ण भावनेच्या शक्तीच्या वरती, आधारावरती, जोरावर हे ध्यानात ठेवा. तुम्हा मला जीवनात खूप दुःख आहेत वैयक्तिकदृष्ट्या, त्यातून वरती यायचं असेल ना, तर कृष्ण भावनेशिवाय दुसरा उपाय नाही, दुसरा उपाय नाही. हरिदास ठाकूर सांगतायत की कृष्ण भावनेशिवाय या जगाचा दुःखांचा नष्ट करण्याकरता काही उपाय नाही. एवढी दुःखी देवकी कृष्णाला प्रत्यक्ष पाहिलं, एवढी आनंदित झाली की सगळी दुःख किंतु परंतु विसरली ती. ही शक्ती आहे कृष्ण भावनेची, कृष्णाचं अस्तित्व ह्याची शक्ती आहे ती, म्हणून ती माफ करू शकली. आणि वसुदेव बघा आज्ञापालन हां किती महत्त्वपूर्ण आहे. ते बोलले ना असे, चला लगेच आले बाहेर घेऊन सकाळी बेगला पडल्या बाहेर, अरे किती मोठा पाऊस पडतोय, चला मग जाऊ आपण आता, आता नको जाऊ. आपण काय बोलणार आता, मी तो काल निघालो पाऊस आला ठीक आहे, जरा नंतर जाऊ, थोडं थांबू दे, जरा उसरू दे पाऊ, छत्री आहे सर्व आहे पण एवढा पाऊस पडतोय जाणार कसं. आणि तो पाऊस किती होता भयंकर, तरी हे निघाले का, भगवंताची आज्ञा आहे, आताच सोडायचं आहे, उद्यापर्यंत सोड नाही, परवापर्यंत सोडून दे असं नाही, आताच सोडायचं आहे. तेवढा मोठा पाऊस, पण ते एकच संकट नव्हतं, आणखी एक संकट होतं. यमुना अशी वरती 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 येत होती, अरे छातीपर्यंत आली, नाकापर्यंत त्या वरती गेली, बुडला तो वसुदेव. तरी पण मागे यायला लागत, अरे एवढं पाणी मी जाणार कसं. पण सेवा करायची प्रवृत्ती इतकी स्ट्रॉंग आहे की ताबडतोब अनंतशेष वरी वरती आले, छत्र म्हणून. तर आपले आचार्य म्हणतात की जेव्हा आपण आपल्या गुरूंची किंवा कृष्णाची आज्ञा पालन करत असतो तेव्हा अनंतशेष आपल्या सुरक्षेकरता तत्पर असतात. आणि सांगावं लागत नाही, त्यांना माहीत पण नाही कोण आहे आपल्यावरती उभं, ते आपलं चालले पुढे मागे, ते चालले पुढे पुढे त्याच्या मागे बरवून. हे कृष्णा कॉन्शियसनेसची शक्ती आहे. कृष्ण भावना प्राप्त केल्यावर काय होतं आयुष्यामध्ये हे त्या भक्तालाच कळतं जो कृष्णा कॉन्शियस आहे. आणि जो नाही आहे तो फक्त बाता मारणार आणि भ्रमित राहणार नेहमी, मग भांडामांडी, मग हे, मग हेवे दावे, मग गैरसमज, हे सगळं चालू राहतं. का? लॅक ऑफ कृष्णा कॉन्शियसनेस. ठाकूर भक्तजन काय सांगतात, या जगामध्ये गरिबी, रोगराई, कोरोना, महामारी, आर्थिक संकट ह्या समस्या नाही आहेत, या जगात एकच समस्या आहे, कृष्ण भावनेचा अभाव, ज्याच्यामुळे मनुष्य कायम दुःख भोगत असतो. आणि वैकुंठ म्हणजे काय, ज्या ठिकाणी भरभरून कृष्ण भावना असते. आपल्या जगात आणि वैकुंठामध्ये काय फरक आहे, या जगात कृष्ण भावनेचा अभाव आहे आणि त्या जगात कृष्ण भावना भरभरून आहे. या जगात कृष्ण भावना नसल्यामुळे प्रचंड दुःख आहे, आणि जर दुःख नष्ट करायचं असेल त्याला पण तोच उपाय आहे, कृष्णा कॉन्शियसनेस. कृष्ण भावनेशिवाय तुमचं आमचं वैयक्तिक आणि एकत्रित दुःख कमी होऊ शकत नाही. आपल्याला श्रद्धा आहे काय वाक्यावरती, तरच त्या वाक्याचा तुम्हाला अनुभव मिळणार. तर ऐकता ऐकता तुम्ही असं म्हणत असाल की क्या बकवास कर रहे हैं, ऐसा कोणी होत आहे, मी गरीब, म्हणजे पैसे की जरूरत आहे, मेरे बच्चे का पैसा भरणे ॲडमिशन का, मला आता पैशाची गरज आहे, मी हरे कृष्णाकडे की पैसे येणार का माझे. जर भगवंत तुमच्यावरती प्रसन्न असतील तर भगवंताला काय फी भरण्याकरता काय डिफिकल्ट आहे काय. आता मी तुम्हाला एक शेवटची गोष्ट सांगून आजचं प्रवचन संपवतो, हां, की भगवंत काय नाही करू शकत. तुम्ही म्हणाल अरे रामायण की कथा क्यों सुनाते हो, तो त्रेतायुग की बात अभी बता रहे हो कि ऐसा हुआ था भगवान ने राम के लिए, उसके लिए ऐसा किया. आज किधर राम है, इधर किधर कृष्ण है, आज तो मैं इधर हूँ, मेरे को फी भरना है बच्चे का है ना. त्यावेळी काय संकट होतं, अरे सीता को कोई ले गया. आता संकट काय आहे, मुलाची फी भरायला पैसे नाहीत, किंवा बायको आजारी आहे, तिला पैसे ट्रीटमेंटला पैसे नाही आहेत, समस्या तर आहेच ना ती आणि ही. तर आमची एक म्हणजे भक्त आहे माताजी, नवरा, ते ना चंदीगडला होते, आणि ती जी मुलगी आहे छान चांगली भक्त आहे, अजूनही आहे तेव्हा पण होती, ते लग्न झालं तिला, मग ते गरज झाली, मधला मुलगी झाली, आणि छोटी मुलगी तिच्या कुशीत राहायला लागली, म्हणजे वाढायला लागली. तिच्या मनामध्ये तीव्र इच्छा निर्माण झाली की मला ना माझ्या मुलीला संगोपन गोवर्धन इको विलेजमध्ये करायचं आहे, मला असं वाटतं की माझ्या या मुलीला मी भक्ती संवर्धन जे आहे ते तिथे करावं. पण चंडीगड कुठे, महाराष्ट्राचा वाडा कुठे, इथलं काय कल्चर, इथं काय कल्चर, इथे भाषा कुठची, तिकडे भाषा कुठची, पंजाबी, इथे मराठी, आणि ते पण आदिवासी भागामध्ये, आणि तिथे माझा मनू नवरा जो आहे तो काय काम करणार आणि दोन पैसे कुठे कसे कमवणार, तिकडे त्या जॉब पण आहे. तर तिने मला ही इच्छा बोलून दाखवली, प्रभूजी मला अशी अशी इच्छा आहे. मी म्हटलं, एकच म्हटलं, भगवंताकडे प्रार्थना करायला सुरुवात कर, आजच्या घडीला हे इम्पॉसिबल आहे, तुम्हाला तिथे जाऊन सेटल व्हायची संधी मिळणं पण तू भगवंताची प्रार्थना कर, प्रथम नवऱ्याला समजावून सांग आणि त्याला अनुकूल कर, कारण तो जर अनुकूल झाला तर तुम्ही कदाचित प्रयत्न करू शकाल इथे यायचा, पण त्याची जी इच्छा नसेल की हे सब इम्पॉसिबल आहे, हे सब नाही होऊ सकत आहे, मग तुझं काय करणार तू? त्याच्याकरता आधी प्रार्थना कर, मग प्रार्थना करून त्याला समजवायचा प्रयत्न कर. तर तिने ना वर्षभर प्रार्थना केली आणि नवऱ्याला अनुकूल केलं. मेन काम काय, परमनंट जॉब आहे तिकडे, सोडून इथे यायचा आणि जॉब शोधायचा. तो झाला तयार. मग पुढची स्टेप की आता इथे गोवर्धन इको विलेजमध्ये काही जॉब मिळेल का माझ्याकरता? तर ते आता होते ते सी ए आहेत, सी ए ते फायनान्समध्ये आहेत, तर तिथे काय जॉब आहे का? म्हणून मग मी तिकडे ओळख लावली त्यांची, आपल्या भक्तांची. म्हटलं की आपले चांगले भक्त आहे, त्यांना इथे राहायचं आहे, त्यांचं असं क्वालिफिकेशन आहे, हाताचा अर्ज आहे, हे त्याचं बायोडेटा आहे, बघा जरा काय. थोडीशी माझी ओळख लावली त्यांना. मग त्यांनी त्याला इंटरव्ह्यूला बोलवलं. ठीक आहे बाबा, इंटरव्ह्यू केला काय हरकत आहे? तर बिचारे नवरा बायको मुलाला घेऊन तिथे आले एवढं लांबून चंदीगडवरून इंटरव्ह्यू द्यायला. एक दिवस मुक्काम केला आणि इंटरव्ह्यू घेतला. तर ते काय म्हणाले की अरे बघा, असं आहे, तुमचा जो हुद्दा आहे ना, पोस्ट, तुमचं पद जे आहे पद, त्या पदावरती एक ऑलरेडी भक्त आमच्या ऑलरेडी काम करतायत, चांगलं काम करतायत, विश्वासू आहेत, आणि लगेच काय होणार नाही, तर निवृत्त होणार नाही आहेत. तर तुम्हाला आत्ता जॉब मी देऊ शकत नाही, तुम्ही आमचा जॉब करता योग्य आहात, परंतु ते ऑलरेडी आहेत त्या जागेवरती, आणि एकच जागा आमच्याकडे, काही जागा जास्त नाही आहे, अजून छोटं आहे, खूप मोठं पुढे होईल तेव्हा बघू. तर त्याला काय सल्ला द्यावा की तुम्ही तरुण आहात, तुम्ही चंदीगडला काम करा, 20-21 वर्ष काम करा, निवृत्त व्हा आणि मग या, तेव्हा कदाचित असेल जॉब. आता त्या माताजींना, त्या मुलीला जी 1 वर्षाची आहे, तिचं बालसंवर्धन तिथे करायचं आहे. 20 इयर्स ती चंदीगड राहिली, मग तिला कुठं संवर्धनाची गरज आहे? ती कुठं तुमचं ऐकणार आहे? मग ते माझ्याकडे आले आणि दुःखी होऊन गेले. मी म्हटलं बघा, आपल्या हातामध्ये एकच आहे, प्रार्थना करणं. प्रार्थना करा, करत राहा. आणि ती बिचारी माताजी एवढी सिन्सिअर होती, खरोखर मला माझ्याकरताना एक मोठं आश्चर्य आहे, ते मला इथे येऊन सांगावंसं वाटतंय. खूप माझ्याकरता एक मोठा म्हणजे चमत्कारिक साक्षात्कार आहे. तर तिने ते निराश होऊन गेले, नवरा इतका अनुकूल, आणि परत गेले. तिकडे एक मोठं घर घेऊन ठेवलं आहे कर्ज काढून, ते पण तयारी केली विकायची वगैरे, पण ते सगळं फ्लॉप झालं, तर काय करणार, चला परत तिकडे जाऊया. काय सांगू तुम्हाला, एकाच महिन्याने त्यांना फोन आला की तुम्ही परत या, कारण त्या पदावर जे भक्त होते त्यांना काहीतरी इमर्जन्सी आली आहे, त्यांना हा जॉब सोडून कानपूरला सेटल व्हायला लागणार आहे. आणि ते परत आले आणि 1 महिन्यात त्यांना सांगितलं की आता तुम्ही या, जेव्हा तुम्ही याल ना, तेव्हा 7 दिवसच राहायला या, म्हणजे सगळं बघा, कुठे काय तुमची रूम कशी असेल, काय असेल, कुठे काय काय सगळं बघा तुम्ही, तुम्हाला कसं वाटतं आहे. आले, पुन्हा इंटरव्ह्यू दिला, त्या जॉब करता त्यांना निवडलं गेलं. तात्काळ इंटरव्ह्यू झाला, आलं नाही, त्यात बघायचं काय उरलं नव्हतं, पद खाली नव्हतं. पद खाली झालं, लगेच अपॉइंटमेंट लेटर दिलं, 7 दिवस राहिले, गेले परत, 1 महिन्यात सामान घेऊन परत आले. आता ती पहिली वर्षाची मुलगी, ती आता ती शी इज 4 इयर ओल्ड, शी इज नॉट 4 इयर ओल्ड, आणि त्यांना तिथे दुसरं मूल झालं आहे, ते पण 6 महिन्याचं झालं आहे. आणि इतकं सुंदर कृष्णा कॉन्शियसनेस संवर्धन संगोपन चालू आहे ना, की असं वाटतं की ना, असं मूल सर्वांना व्हावं असं वाटतं आम्हाला. असं मूल आता नवीन लग्न झालं, सर्वांना असं मूल व्हावं. मुलगा मुलगी काय फरक नाही पडत, एवढं म्हणजे छान वाटतं बघितलं की बाबा अरे किती छान, एवढे लहान मुलं एवढे श्लोक बोलतं, एवढे श्लोक. ते टी व्हीवरती पण ते हरे कृष्णा हे क्लिप येते तिची, श्लोक म्हणताना, हॅपी जन्माष्टमी टू ऑल, जन्मकर्म च मे दिव्यम एवम योवेती तत्वता, त्यक्त्वा देयम पुनर्जन्म नैति मामेतु अर्जुन, हॅपी जन्माष्टमी टू ऑल, अशी 57 सेकंदाची क्लिप येते. ती मुलगी म्हणते चांगली, तिलक लावून शाळेत जाते. आपण म्हणतो ना, अरे भगवंत आहेत का? भगवंत आहेत, कृष्णा इज देअर, त्यात काही वाद नाही. किती असे अनुभव आहेत, कृष्णा इज देअर. आपल्याला विश्वास नाही म्हणून आपला अनुभव येत नाही, पण विश्वास ठेवा, बघा तुम्हाला कसे अनुभव येतील. कृष्ण आहेत आणि ते आहेत हे दाखवण्याकरता त्यांना प्रत्यक्ष येऊन दाखवायची गरज नाही तुम्हाला. नरेंद्र मोदी आहेत, त्यांचं राज्य चालू आहे, हे सांगण्याकरता त्यांना परमणीत यायची आवश्यकता नाही की मी आहे म्हणून. त्यांचं कार्य आणि त्यांचा परिणाम सांगतो आपल्याला की ते आहेत. आपला बदल जाणवतो इतकं लांबूनसुद्धा की आहेत ते, काय ते चाललं आहे मोठं परिवर्तन. हे तर एका जगाचे एक मर्त्यजीव आहे तो. पण भगवंत हां ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह अशा व्यक्तीची चेतना जागृत करणं किती शक्तिशाली आहे याची अशी उदाहरणं आहे ती. आणि आता मी काय सांगतो त्यांना, आता प्रार्थना करा की इथे टिकून राहायचं आहे. उद्या काही होईल आणि मन काहीतरी असं काहीतरी होईल आणि लगेच मी परत निघून जाल चंदीगडला. ते म्हणे नाही, ते कसे आपले मावळे दोर कापून टाकलेला आहे, परत याचं काम नाही. लढा मरा किंवा जिंका, परत याचं काम नाही. पळपडेपणाचं काम नाही. तर आता तुम्ही एवढा उत्साह आणि भगवंताचा अनुभव घेतलात की भगवंताने चमत्कार केला आमच्या आयुष्यामध्ये, आता कोणतरी काहीतरी बोललं आम्हाला, आम्हाला खूप वाईट वाटलं, आम्ही चाललो निघून, असं होऊ शकतं ना. कसं आहे तुम्हाला भगवंतानी तुम्हाला कोहिनूर हिरा दिला तर ते परीक्षा होणार ना, परीक्षा काय होणार, तुम्ही ठेवून दिला कपाटात जाऊन काय याचं मूल्य करण्याकरता परीक्षा होणार. तुम्ही किती श्रद्धा तुमच्या इथे बघण्याकरता परीक्षा होतच असते काय आमची. पण आता तुम्ही एकच प्रयत्न करा की वाटेल ते होऊ देत, किती अपमान होऊ देत, कष्ट होऊ दे, काय पण होऊ दे, हे सोडायचं नाही आम्हाला. जे कधीही गुरूंना भेटू शकत नव्हते दुरून पण फक्त व्हिडिओ बघायचे. आता तिथे गोवर्धन इको विलेजमध्ये दर दिवशी सकाळी दर्शन घेतात, त्यांच्याशी बोलतात, त्यांना गुरु महाराज त्या मुलावरती जोगारून हात फिरवतात. कारण तिकडेच वास्तवले आहेत ते पण तिथे वास्तवले आहेत, गुरु पण तिकडेच आहेत. जेव्हा काही तिथे असतात तर त्यांना भेटतात, आता येतात दररोज भेटतात. आपण इथे वर्षानुवर्ष वाट बघत असतो कधी येतील कधी येतील. काय आश्रमात या कधी रे येशील रामा रघुनंदना, रामा रघुनंदना, रामा रामा रटते रटते बीती रे उमरिया, रघुकुल नंदन कब आओगे भिलनी की झोपड़िया, रामा रामा रटते रटते. असं आहे, भगवंत आहेत. 80 वर्ष वाट बघायला लावली पण आले, 85 वर्षी आले, दर्शन दिलं, तत्काळ तिला मुक्त केली आणि साखेत धाममध्ये पाठवली. अरे श्रद्धा नाही कशी, ते काय 75 वर्ष आले नाही म्हणजे थोडीच नाही आहेत. असं आहे तर होते तिकडे येणार ते, आपल्याला संयम किती आहे ते आपण ठरवायचं. भगवान के दरबार में देर है अंधेर नहीं. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आशा आहे वैष्णव शिष्टाचार बद्दलचं आमचं लेक्चर तुम्हाला आवडलं असेल. काय प्रश्न कोणाचे? बोला, माईक आहे माईक. कृष्ण भावनेची सुरुवात ही स्वतःकडून होत असते, लक्षात ठेवायचं कधी पण. कृष्ण भावनेची सुरुवात स्वतःहून होत असते. येस प्रभूजी, हे पाणी द्या ना, ठेवा ना. बदल घडला आहे का? घडायला पाहिजे माझ्या जीवनामध्ये, माझ्या जीवनामध्ये. अरे बोल जय हो, म्हणजे मी कसा भक्त बनलो असं. आमचे मित्र होते, आम्ही ते वर्गमित्र होतो दोन्ही, तर ते IIT मध्ये गेले आणि मी मेडिकलला गेलो. आणि मला पण जायचं होतं IIT ला त्यांच्याबरोबर, मला पण ॲडमिशन मिळाली होती. परंतु घरामध्ये आमच्याकडे पैसे नव्हते तेवढे, मग आम्ही मेडिकलला गेलो. कारण मेडिकलला तेवढा खर्च नव्हता, IIT ला हॉस्टेल, वेगळा साबण, वेगळी टूथपेस्ट, असा सगळं वेगळा खर्च होता. आणि घरामध्ये 8 भाऊ होते, 8 भाऊ म्हणजे 8 भावंडं होती. तर आम्हाला मग मेडिकलला जायला लागलं, मग ते आय आय टीला गेले. मग त्यांना भेटण्याकरता म्हणून मी आय आय टीला जाऊ लागलो की बाबा कसं आहे आय आय टी बघू आपण जरा. शनिवार रविवार आपल्या तिकडे गंमत बघायला जायचं. तर तिकडे तो डिवोटी बनला माझा मित्र, त्याला तिकडच्या काही भक्तांनी आय आय टीतल्या एम टेक करणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्याला भक्त बनवलं. आणि मग त्याला आणखी एक बकरा सापडला, जे जे हॉस्पिटलमधला विद्यार्थी येतो आता आय आय टी मुंबईमध्ये, मग त्याने मला बसवलं आणि सुरू केलं सांगायला. तर वर्षभर मी खूप असा दांडगट वादविवाद केला, एकदम दांडगट म्हणजे एकदम ॲरोगेंट उद्दंड. पण मग एके दिवशी अशी घटना घडली की मी जाहीर ती वाच्यता करू शकत नाही त्या घटनेची. अशी घटना घडली, अशी घटना घडली की वर्षभर जे मी ऐकत होतो ना त्यांच्याकडून, जे मी असं हे असं करत होतो, ते माझ्या मनात पूर्ण टेप चालू झाली संपूर्ण ॲज इट इज, असं वाटत होतं कोणतरी बोलत आहे माझ्या मनात. आणि ती ठरवलं तेव्हा की आता वादविवाद नाही करायचा, तर विचारणार काय करायचं ते करणार. त्याचा अर्थ काय होतो की आपण जेव्हा प्रामाणिकपणे कुठच्या व्यक्तीला प्रिचिंग करत असतो, कुठच्याही व्यक्तीला सांगत असतो की तू मांस सोड, मांसाहार सोड, सिगरेट सोड, तंबाखू सोड, जप करायला लाग, हे सोड ते सोड, आपण हे काय बकवास कर रहे हैं आप लोग, चाय छोडो क्या फालतूगिरी है. पण आपण जेव्हा त्या व्यक्तीला त्या व्यक्तीचा विरोध असताना देखील प्रामाणिकपणे कळकळीने सांगत असतो ना, त्याचा परिणाम कधी ना कधी कुठेतरी होत असतो. जसा गवंडी बघा, सिमेंट मिक्स करतो असा आधी फावड्याने आणि याच्याने गंबूट घालून, आणि मग घमेल्यात घेतो आणि एक चमचा काढतो आणि त्या भिद्दीत टाकतो, तर काय होतं त्याच्यातलं अर्ध सिमेंट खाली पडतं पण अर्ध चिकटतं, आणि चिकटल्यावरती तो परत ते फिरवतो सपाट करायला, पुन्हा काढतो आणि पुन्हा मारतो, त्याला पुन्हा खाली अर्ध पडतं, पुन्हा सपाट करतो, अर्ध चिकटलं असं ना ते, मग खालचं अर्ध उचलतो ते पुन्हा मारतो, त्यातलं अर्ध पुढं चिपकतं, पुन्हा पट्टी मारतो त्याच्यावरती. तसं तो न चुकता आणि न कंटाळा करता किती जरी पडलं तरी पुन्हा पुन्हा ते उचलून मारत राहतो आणि त्याचा कुठे ना कुठेतरी परिणाम होत राहतो. तर मी एकदम असा उद्दंडपणे पूर्णपणे विरोध करत न मानता वर्षभर आर्ग्युमेंट केलं, परंतु माझ्या कानावरती त्याचे प्रामाणिक शब्द पडत होते. आणि मला वाटतं ते कुठे ना कुठे ते चिकटले होते, आणि त्या कातर प्रसंगी ते सर्व मला पुन्हा आठवले. असं वाटत होतं की कोणतरी टेप लावलेली रेकॉर्ड मला ऐकवते कानामध्ये, आणि इतकी म्हणजे इतकी गहिरी गोष्ट होती ती, म्हणजे एवढी खोलवर होती की मला वाटलं की बस आता नो नाटक एनिमोर. नेक्स्ट टाइम मंदिरात गेलो, त्याला म्हटलं काय करायचं सांग, तो बोलला ये गे माळ, काय करायचं आहे, चार माळ जपायचं आहे. म्हटलं ठीक आहे, ॲक्सेप्टेड, आणि काय करू, म्हणजे आय एम नॉट हॅपी, म्हणजे बस इतने करके निकलने गया, आणि काय. तर म्हणे दुकानात गेला, त्या स्टॉलवरती एक तुळशीची माळ घेतली, सगळं गळ्याला बांधून टाकली. म्हटलं आता काय करायचं, आता काय ते खायचं नाही प्यायचं नाही काय नाही. म्हटलं ठीक आहे फाईन, आणि काय करायचं, आणि काय ग, एक पुस्तक दिलं विकत, सायन्स ऑफ सेल्फ रिअलायझेशन, आत्मसाक्षात्कार का विज्ञान, स्वतःच्या पैशाने खरेदी केलं. म्हटलं हे वाचायचं, बस. आणि मग दर शनिवार रविवारी आय आय टीच्या ऐवजी इस्कॉन जुहू तिकडे जाऊन तिकडे काय काय नको झालं खायचं होतं तिकडे हॉस्टेलमध्ये, ते बंद करून मार्ग बदलून इस्कॉन. आणि तिथे भाग्यवान मी असा होतो की रविवारी तिथे डिवोटी फिस्ट असायची. डिवोटी फिस्ट म्हणजे काय, झूमध्ये 15 आयटेम डिवोटी फिस्ट, फक्त डिवोटीज. आणि हा डिवोटी माझा मित्र मला घेऊन जायचा त्याच्यामध्ये, रात्री राहायचं मंदिरात ब्रह्मचर्य आश्रमात, सकाळी 3 उठायचं, थंड पाण्याने पिंपातनं पाणी घेऊन आंघोळ करायची आणि जायचं मंदिरात मंगळारतीला. मंगळारती झाल्यानंतर अशी थंडगार अतिशय स्वर्गीय अमृतमय चव असलेली खीर हात भरून खायची भागवत नंतर, मग जाऊन ती 15 आयटमची फिस्ट खायची आणि घरी जायचं. माई म्हणायचं तुझ्याकरता मी एवढं एवढं काय काय केलं आहे, फिश केलं आहे, तुम्ही म्हणणार मला भूक लागली आज, मला भूकच नाही. ताईला कळे ना इतका 7 दिवस हॉस्टेलमध्ये आलेला मुलगा किती भुकेला असला पाहिजे, त्याच्याकरता मी जाऊन काय काय खेळलेलं आहे. तर मी प्रत्येक म्हणतो मला भूक नाही, मला भूक नाही. तर म्हणजे कसं काय रहस्य काय त्याचं? मग मी रहस्य भेद केला की मी महाप्रसाद खाऊन येतो रोज रविवारी सकाळी. अशा प्रकारे परिवर्तन हो गया. असं आपण ना ॲक्च्युली ना त्या भक्तांची वाद घालून आपलं ना समय व्यर्थ घालू, व्यर्थ करतो, आपला टाइम पास करतो. आपण जे काही कल्याण माझं 1 वर्षापूर्वी होऊ शकलं असतं जेव्हा ते मला बोलायला सुरुवात केली होती, ते मी उद्दंडपणे वादविवाद करून वर्ष वाया घालवलं. आणि जेव्हा फटका बसला चांगला ना तेव्हा मग जागा झालो आणि मग सुधारलो. सुधारण्याची संधी 1 वर्षापूर्वी होती की नव्हती? तीच संधी होती, तेच चारमाळा, तेच पुस्तक मिळालं असतं 1 वर्षापूर्वी. पण त्याला काय बोललो, हे बघ आता हॉस्टेलमध्ये येणं बंद कर माझ्या, तू हे मला इंटरेस्ट नाही याच्यामध्ये. तू बोललास ना मला कळतं काय ते, मला नाही पटत, मी नाही करणार, पुन्हा येऊ नकोस, असं पण त्याला बोललो तुम्ही, तरी तो बिचारा येत राहायचा महाप्रसाद घेऊन राधा रास बिहारीचा. का? त्याने माझी आध्यात्मिक सेवा केली माझ्या शिव्याशाप सहन करत. तुम्हाला तो काय बोलला असा, अरे मर तू, क्या करना है, नहीं भाई साहब मरो तुम, क्या करना है, मैं तो अब उद्धार कर चुका हूँ अपना, असं नाही बोलला. माझा अपमान आणि उद्दंड शब्द सहन करत तो पुन्हा पुन्हा मंदिरातून महाप्रसाद घेऊन माझ्या हॉस्टेलमध्ये जे जे हॉस्पिटलमध्ये येत राहिला. आणि त्याला आला की तो त्याला देऊचला करता म्हणून मुद्दाम मी अंड मागवायचो किंवा आणखी काय मागवायचो की त्यांनी इकडे जावा निघून त्यांनी त्रस्त होऊन, तरी तो येत राहिला. त्यांनी ती निरपेक्ष आध्यात्मिक सेवा केली म्हणून ती मित्रता अजून आहे आणि ऋण पण आहे, अजून प्रतिज्ञा पण अजून आहे की मी एवढा अपमान केला माझ्या कल्याणाकरता किती. मग मी काय केलं, त्याची फेड परतफेड कशी करायची, तर तेच इतरांना दिलं मी, त्यांचे शिवाशाप खाल्ले आणि त्यांना तेच दिलं. मग ते पण भक्त बनले, खूप सारे भक्त बनले. सांगायचा मुद्दा काय आहे, सेवा केल्याशिवाय आत्मशुद्धी होत नाही. मला भक्त बनवल्यामुळे, माझ्याकडनं अपमान सरकल्यामुळे जास्त लाभ त्याला झाला आध्यात्मिकदृष्ट्या, आणि मग मी तेच केलं म्हणून मला पण झाला. असं हे सुंदर जीवन आहे आध्यात्मिक जीवन. आणि काय प्रश्न कोणाचे? यस, तर विचार करा या विषयावरती. हा विचार. चांगलं आहे ना, चांगलं आहे, करा ना, काय प्रॉब्लेम नाही. भगवंत तुमच्या हृदयाची जी भावना आहे ती परिवर्तन करून टाकेल. तुम्ही तुमचं काम करत राहा, तुम्ही गोळ्या खा वेळेवरती, ते आपलं काम नंतर आपोआप करेल शरीरात गेल्यानंतर, नाही का? भगवंतांना संधी द्या त्यांचं काम करायची. बाकी तर आपल्या मनात काय स्वार्थ आहे काय आहे ते भगवंत सगळं साफ करतील, काही टिकत नाही. भगवंत येतात ना आतमध्ये. हां, शुश्रुषो शब्द धान असते नाही, शृण्वताम स्वकथाम कृष्ण पुण्यतीर्थ निषेवणात. काय पुढे ग? पुण्यश्रवण कीर्तनात हृदयंतस्थ या भरद्राणी विधुनोती सुरितताम. जेव्हा तुम्ही भगवंताला हृदयात प्रवेश देता, कसं काय, शृण्वताम स्वकथाम कृष्ण, त्यांची कथा ऐकून त्यांची नाव घेऊन त्यांना मंदिरात पूजन करून किंवा भक्तांची सेवा करून, त्यावेळी काय होतं, हृदयंतस्थ अभद्राणी, तुमच्या हृदयात आमच्या हृदयात जे काय अभद्र आहे ते विधुनोती सुरितसताम. म्हणजे भगवंत त्यांच्या कथेबद्दल श्रवण केल्यानंतर तुमच्या हृदयात येऊन बसतात, आणि भगवंत कधीही हृदयात तुमच्या येऊन खाली बसत नाहीत, काहीतरी काम करतात. आता बसलोच आहे तर आजूबाजूला घाण आहे ती साफ करावी. असं काय म्हणतात? धुनोती. आणि वी धुनोती म्हणजे काय? विशिष्ट रूपेण धुनोती, एकदम स्पेशल क्लिनिंग, डीप डस्टिंग. विधुनोती सुरित्सताम. भगवंत आत बसून तुमचं सगळी सफसफाई करतात. तर काय करायचं आपल्याला? अरे भगवंताला आत घ्या तर खायला, पहिल्यांदा आतमध्ये तर घ्या तर खरं. कसं घ्यायचं आतमध्ये? दोन मार्ग आहेत, हरिकथा, हरिनाम आणि वैष्णव सेवा. या दोन मार्गातून त्यांना आतमध्ये घ्या. एकदा आत आले की सगळं साफ करणार. त्यांना साफ करू पण द्या, त्यांना अडथळा नका आणू देऊ मध्ये मध्ये. नको भगवंता, नको, एवढं साफ करू नका, असं नका करू. त्यांना एकदा झाडू दिली की म्हणा करून टाका, जो करणार आहे वो करो, आम रेडी आहे. त्यांना सहकार्य करा. आणि त्याचबरोबर ते जे आत आणण्याचं काम आहे ना, ते बंद नका करू. हरिनाम, हरिकथा, वैष्णव सेवा चालू ठेवा, नाही तर निघून जातील ते अर्धं काम सोडून. त्यांना आतच ठेवण्याकरता ते पण काम चालू ठेवा, जे आत आणण्याकरता उपयोगी पडलं होतं ते चालू ठेवा. आणि ते जे काय करतील आतमध्ये ते ॲक्सेप्ट करा. हृदयंतस्त यभद्राणी विधुनोती सुरित्सताम. हरे कृष्णा. ओके, हां, माताजींना सांगायचं काहीतरी. पुढे या, पुढे जरा तुला आणखी पाणी दे.
मागच्या वेळेला पण असाच काहीतरी एक प्रश्न होता, त्यावेळेला मी हेच उदाहरण दिलं होतं की जसं आपण तूप कढवतो तेव्हा त्याच्यावर जेव्हा तूप कढवायला सुरुवात करतो,
लोणी लोणी
लोणी कढवायला सुरुवात करतो तेव्हा लोण्यावर फेस गरम होतं आणि जेव्हा उकळायला लागतं तेव्हा त्याच्यावर एक फेस येतो आणि तो फेस येतच राहतो. पण फेस आल्यामुळे आपण बंद नाही करत, त्याला उकळतच जातो, उकळतच जातो. मग हळूहळू तो फेस निघून जातो आणि आपल्याला
म्हणून दूध काढा, दूध गरम करा, दुधाला विरजण लावा, त्याच्यात साय टाका, त्याचं मंथन करा, लोणी काढा, मग ते लोणी कडवा आणि कडवत राहा, कडवत राहा, मग ते तूप मिळेल तुम्हाला निश्चित रूपाने. सुगंधित स्वर्णमयी रंगाचं पारदर्शी तूप निश्चित प्राप्त होईल आणि तुम्हाला खूप शक्ती प्राप्त होईल ते खाल्ल्यानंतर. ओके, हरे कृष्णा, हरे कृष्णा, कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम, हरे राम, राम राम, हरे हरे.